पवित्र शास्त्र प्रसिद्धांचे कृत्य आता दुसरा अध्याय याकडे वळूया.
Acts chapter 2 and then we will read the passage from verse 37 all the way till verse 47.
आणि आपण वचन 37 ते 47 पर्यंत तो शास्त्र उतारा वाचणार आहोत.
You will notice that verse 37 starts with word now.
आणि त्या ठिकाणी 37 जो वचन आहे त्याची सुरुवात आता या शब्दाने सुरुवात होती.
And you will see the verses going and coming to verse 42.
आणि पुढे तुम्ही पाहू शकता की त्याची सुरुवात होऊन वचन 42 पर्यंत आपण येतो.
And then verse 42 starts with the word and.
आणि वचन 42 ची सुरुवात जी आहे ती आणि या शब्दापासून होते.
If you are having ESV Bible it becomes easier.
आणि जर तुमच्याकडे ESV पवित्र शास्त्र असेल तर तुमच्यासाठी ते सोपं होईल.
लुक नोटिस वर्स 43 द वर्ड अँड अगेन.
आणि वचन 43 मध्ये देखील तुम्हाला आणि हा शब्द पाहायला मिळेल. मराठीत नसेल तसं
वर्ड समजून घ्या. 44 अगेन द वर्ड अँड.
आणि वचन 44 मध्ये देखील तेव्हा हा शब्द वापरला आहे.
वर्स 45 अगेन द वर्ड अँड.
आणि वचन 45 मध्ये पण आणि हा शब्द वापरला आहे.
अँड दॅन वर्स 46 अगेन द वर्ड अँड.
आणि वचन 47 मध्ये देखील आणि हा शब्द वापरला आहे.
यू विल ऑल्सो फाइंड दॅट देर इज अ कंटिन्युएशन ऑफ सर्टन थिंग्स गोईंग ऑन.
आणि मग तुम्हाला हे देखील दिसून येईल की काही गोष्टी ज्या त्या ठिकाणी घडत आहे त्या पुढे चालू आहेत.
And we will read that passage and ask the Lord to help us to understand that passage.
आणि हा शास्त्र उत्तर आपण वाचूया आणि प्रभूकडून प्रभूकडे मागणी करूया की हा शास्त्र उत्तर समजण्यास त्याने आपल्याला त्याची मदत पुरवावी.
जर आकाश विल रीड इट इन मराठी विल ऑल नोटिस इन आवर ओन बायबल्स.
मी मराठीमध्ये वाचतो. प्रसिद्धांचे कृत्य आता दुसरा अध्याय आणि वचन 37 ते 47. हे ऐकून त्यांच्या अंतकरणात तुटफुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो आम्ही काय करावे. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावेल तितक्यांना दिले आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, या पुढील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याचा संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे त्यांच्या 3000 माणसांची भर पडली. ते प्रसिद्धांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रसिद्धांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जस तशी प्रत्येकाला गरज लागत असे तस तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जीवित. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे.
May the Lord bless the reading of His word.
परमेश्वर वाचलेली वचन आशीर्वाद.
Shall we pray? प्रार्थना. Our gracious Father,
आमच्या कृपाळू देवा,
ओपन आर हार्ट्स अँड आवर माइंड.
आमचे चित्त आणि आमची मनत उघड.
गिव्ह अस अन अंडरस्टँडिंग.
आणि आम्हाला समज दे.
अँड स्पीक टू अस.
आणि आमच्याशी बोल.
थ्रू युअर वर्ड.
तुझ्या वचनाच्या द्वारे.
वी आस्क इन जीसस नेम.
आणि येशूच्या नावात आम्ही मागतो.
ब्रदर राहुल हॅड ब्रॉट ऑन वेनसडे बायबल स्टडी द की वर्ड ऑफ द होल पॅसेज.
आणि ब्रदर राहुल जे आहे त्यांनी बुधवारच्या बायबल स्टडीमध्ये या संपूर्ण शास्त्र उत्तराचा मुख्य शब्द काय आहे तो त्यांनी समोर आणला.
आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट वॉन्ट टू हॅपन.
आणि मी त्या गोष्टीची अपेक्षा करत होतो.
द की वर्ड्स ऑफ द होल पॅसेज इज इन वर्स 36.
आणि 36 जो वचन आहे त्यामध्ये त्या संपूर्ण शास्त्र उत्तराचा मुख्य शब्द आहे.
ही सेज नो फॉर सर्टन. पीटर सेज नो फॉर सर्टन.
आणि पेत्र या ठिकाणी अशा प्रकारे म्हणतो, हे तुम्ही निश्चयपूर्वक जाणून घ्यावे.
अँड आय एम पॅराफ्रेजिंग इट. गॉड हॅड गिव्हन अ डेफिनेट प्लॅन टू मेक जीसस क्राइस्ट बोथ लॉर्ड अँड क्राइस्ट.
आणि या ठिकाणी आपण पाहतो की देवाने त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला तुमचा त्या ठिकाणी प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवल्या त्याच्या सर्व ज्ञानी पूर्वयोजनेपासून.
So whatever is from verse 37 to verse 47 is
आणि मग वचन 37 पासून ते वचन 47 मध्ये जे काही आहे
इज व्हाट हॅपन्स व्हेन अ इंडिव्हिज्युअल मेक्स जीसस क्राइस्ट द लॉर्ड अँड क्राइस्ट.
आणि मग वचन 37 ते 47 मध्ये आपण हेच पाहतो की ज्यावेळेस एक व्यक्ती ख्रिस्ताला प्रभू व ख्रिस्त म्हणून ओळखतो येशू ख्रिस्ताला त्यावेळेस त्याच्या जीवनात काय घडतं हे इथे आपण पाहतो.
Peter is talking to Jewish people.
Petra ya thikani Yahudi lokanshi bolat ahe.
First of all he started with chapter 2 verse 1 onwards.
Ani vachan 1 madhe dusrya adhyayacha apan pahato to jo Petra bolat astana.
He says all men of Judea and Jerusalem.
Tyamadhe to mhanto sarva Yahudi lokanno Jerusalem etil rahivashanno.
And then we know according to verse 8 it's supposed to be the Samaria and then uttermost part of the world.
Ani atva vachanusar ya tikani te shamron ani prithvicha shevta paryant he lok asne garjeche hote.
But then in verse 22 again he begins with men of Israel.
Ani vachan 22 madhe to Israel lokanno ya shabdacha dware suruvat karto.
And then verse 36 then he says let all the house of Israel that includes Judea Jerusalem and all the men of Israel.
Ani vachan 36 madhe to mhanto संपूर्ण इस्रायलाच्या घराण्यानं म्हणजे त्याचा अर्थ यहुदी यरुशलेमेतील लोक आणि सर्व जे इस्रायल लोक आहेत त्यांचा त्या ठिकाणी तो समावेश करतो.
फर्स्ट ऑफ ऑल ही टॉक्स गिव्हिंग द प्रोफेसी ऑफ जोएल.
आणि प्रथम तो त्या ठिकाणी योएल संदेशाने केलेली भविष्यवाणी सांगतो.
टू द मॅन ऑफ जुडिया अँड जेरुसलम
जिथे तो यहुदी लोकांना आणि यरुशलेमेतील रहिवाशांशी बोलत आहे.
अँड देन ही एक्सटेंड्स हिज इन्व्हिटेशन टू द ओल्ड मॅन ऑफ इस्रायल. ही ओपन्स विथ द प्रोफेसी फ्रॉम साम 16 वर्स 8 टू 11.
आणि वचन 22 मध्ये आपण पाहतो की तो आता संपूर्ण इस्रायल लोकांना बोलत असताना स्तोत्रसंहितामध्ये जे दावीद बोलला जी भविष्यवाणी त्याने केली ती तो या ठिकाणी तिचा संदर्भ घेतो.
ही कंक्लूड्स बाय साम 110 वर्स 1.
आणि त्याचा शेवट जो आहे तो स्तोत्रसंहिता 110 आणि पहिलं वचनाच्या द्वारे तो करतो.
रिमेंबर ऑल हिज मेसेज इवन दो ही इज गोइंग टू द ओल्ड टेस्टमेंट ही इज टॉकिंग अबाउट जीसस.
आणि मग हे लक्षात घ्या की जरी देखील तो जुन्या कराराचा संदर्भ घेत असला तरीही तो केवळ येशू ख्रिस्ताविषयीच बोलत आहे.
यू कॅन सी दॅट वन इन वर्स 23.
आणि ती गोष्ट तुम्हाला वचन 23 मध्ये पाहावयास मिळत.
ही सर दिस जीसस.
आणि तो म्हणत असताना म्हणतो हा येशू ख्रिस्त.
लुक ॲट वर्स 32.
आणि वचन 32 पहा.
ही सर अगेन दिस जीसस.
परत तो म्हणतो ह्या येशूला.
अँड देन वर्स 36.
आणि वचन 36 पहा.
अगेन ही सर दिस जीसस.
आणि पुन्हा तो म्हणतो ज्या येशूला तुम्ही.
सो दिस इज अ ख्रिस्टोटेलिक मेसेज.
आणि मग त्या ठिकाणी तो ख्रिस्त केंद्रित असा संदेश तो आहे.
ओके सो पीटर इज प्रीचिंग ख्रिस्टोलॉजी फ्रॉम द ओल्ड टेस्टमेंट टू द मॅन ऑफ इस्रायल.
आणि मग येशू ख्रिस्ताचा जो अभ्यास आहे त्याची घोषणा पेत्र या ठिकाणी यहुदीय किंवा येरुशलेमेतील लोकांना किंवा इस्रायलेतील लोकांना करत आहे जुन्या कराराचा संदर्भ घेऊन.
इन ऑल ऑफ द मेसेज दॅट ही टॉक्स अबाउट द गॉस्पल ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट.
या संपूर्ण संदेशामध्ये तो केवळ येशू ख्रिस्ताविषयीची जी सुवर्ता आहे तिचीच तो घोषणा करतोय.
ही इन्क्लूड्स द डेफिनेट प्लॅन ऑफ गॉड.
त्यामध्ये तो देवाचा जो निश्चयित प्लॅन योजना आहे त्याच्याविषयी तो बोलतो.
ही टॉक्स अबाउट द डेथ ऑफ जीसस क्राइस्ट.
त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूविषयी तो बोलतो.
ही टॉक्स अबाउट द प्रोफेसी ऑफ जीसस क्राइस्ट.
येशू ख्रिस्ताविषयीची जी भविष्यवाणी आहे तिच्याविषयी तो बोलतो.
ही टॉक्स अबाउट द बरियल ऑफ जीसस क्राइस्ट.
येशू ख्रिस्ताचा पुढलं जाण्याविषयी तो बोलतो.
ही टॉक्स अबाउट द रिझरेक्शन ऑफ जीसस क्राइस्ट.
त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी देखील तो बोलतो.
ही ऑल्सो टॉक्स अबाउट द असेन्शन ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहणाविषयी देखील तो बोलतो.
ही ऑल्सो टॉक्स अबाउट द सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट. वर्स 35 सेज अंटील आय मेक युअर एनिमीज युअर फुटस्टूल.
आणि वचन 35 मध्ये आपण पाहतो की तो येशू ख्रिस्ताच्या परत येण्याविषयी बोलतो आणि तो म्हणतो की तुझ्या शत्रूचे तुझ्या पायाखाली आसन करीपर्यंत.
पीटर हॅव नो अदर गॉस्पल आउटसाइड ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि पेत्राकडे येशू ख्रिस्ताला सोडून कुठल्याही प्रकारची दुसरी सुवार्ता नव्हती.
ही इज नॉट टॉकिंग इन द सर्मन कन्सर्निंग हिज ओन एक्सपिरियन्स दॅट शी गॉट वेन ही रिसीव्ह द स्पिरिट ऑफ गॉड.
आणि मग ज्यावेळेस त्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे त्या अनुभवाविषयी न बोलता तो केवळ येशू ख्रिस्ताविषयी बोलत.
ही नेव्हर सेड एनिथिंग अबाउट वॉट हॅपन टू हिज बॉडी अँड माइंड अँड सोल अँड स्पिरिट वेन ही रिसीव्ड द स्पिरिट ऑफ गॉड.
आणि मग ज्यावेळेस त्याला पवित्र आत्मा किंवा देवाचा आत्मा प्राप्त झाला त्यावेळेस तो कुठल्याही प्रकारे त्याच्या शरीरामध्ये झालेला चमत्कारिक बदल किंवा कुठल्याही प्रकारे जो अनुभव त्याला आला त्याच्याविषयी तो बोलत नाही.
वी डोंट सी पीटर टॉकिंग अबाउट about heaviness in the head and the shivering of the legs and cold or some kind of wind surrounding him. No, we don't find any kind of thing.
आणि मग पेत्राला या ठिकाणी पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर कुठल्या प्रकारे त्याचं डोकं जड झालेलं नाहीये किंवा त्याचे पाय लटपटत नाहीये किंवा त्याच्या अवतीभोवती त्याला हवा किंवा वारा इकडून तिकडे फिरताना दिसत नाहीये.
Okay, he is not talking about the experience that he had.
आणि मग या ठिकाणी तो जो अनुभव त्याला आला त्याच्याविषयी तो बोलत नाही.
What is he talking about?
तो कशाविषयी बोलत आहे?
When he received the Spirit of God,
ज्या वेळेस त्याला पवित्र आत्मा प्राप्त झाला,
when he had the power of the Spirit of God,
ज्या वेळेस त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे,
two things happened to him.
दोन गोष्टी त्याच्या
he become bold.
एक गोष्ट घडली म्हणजे तो धाडसी असा बनला.
अँड देन ही स्टार्टेड स्पीकिंग द स्क्रिप्चर्स.
आणि दुसरी गोष्ट त्याने केली ती म्हणजे देवाचं वचनाची त्याने घोषणा केली. देव किंवा देवाचं वचन बोलू लागला.
ही डिड नॉट से एनीथिंग अबाउट द फ्युचर प्लॅन ऑफ मिनिस्ट्री.
आणि इथे कुठल्या प्रकारे भविष्यात काय सेवा करावी किंवा कशा प्रकारे त्याची योजना केली जावी याबद्दल तो बोलत नाहीये.
ही रिमेंबर द स्पिरिट ऑफ गॉड वॉज गिव्हन सो दॅट द स्पिरिट ऑफ गॉड विल पॉइंट Christ to the people.
आणि मग या ठिकाणी लक्षात घ्या की पवित्र आत्मा याच कारणासाठी दिलेला आहे की जेणेकरून लोकांना ख्रिस्ताकडे तो घेऊन जाईल.
द मिनिस्ट्री ऑफ द होली स्पिरिट इज मेन्शन इन द गॉस्पल ऑफ जॉन.
आणि पवित्र आत्म्याचं जे सेवा कार्य आहे ते आपल्याला यवनकृष्णवर्तमानामध्ये नमूद केलेलं दिसतं.
थ्री ऑफ्स आर देअर, ऑफ सिन, ऑफ रायचसनेस अँड ऑफ जजमेंट.
आणि मग तीन गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तो तुम्हाला तुमच्या पापाविषयीची आठवण करून देईल, देवाच्या न्यायपणाची आणि देवाच्या नीतिमत्वाची तुम्हाला आठवण करून
देईल. एक्झॅक्टली वी फाइंड व्हेन द प्रीचिंग ऑफ द पीटर इज डन देअर द पीपल आर अवेअर ऑफ देअर सिन.
आणि मग तीच गोष्ट ज्यावेळेस पेत्र देवाच्या वचनाची किंवा सुवर्तीची घोषणा करत आहे त्यावेळेस घडत आहे, कारण की लोकांना त्यांच्या पापाची जाणीव होत आहे.
दे बिकम कॉन्शियस ऑफ द जजमेंट ऑफ गॉड.
आणि देवाचा जो न्याय आहे याची त्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली
आहे. दे रिअलाइज द रायचसनेस ऑफ गॉड वॉज फॉर देम.
आणि मग त्याचप्रमाणे देवाचं नीतिमत्व जे ख्रिस्तामध्ये त्यांच्यासाठी होतं ते त्यांना समजलं.
ही सिम्पली सेइंग दिस जीसस, दिस जीसस, दिस जीसस.
आणि पेत्र वारंवार सांगत आहे की ज्या येशूला तुम्ही
दिस जीसस अकॉर्डिंग टू द डेफिनेट प्लॅन ऑफ गॉड केम इन टू दिस वर्ल्ड.
आणि मग हा येशू ख्रिस्त देवाच्या ठाम संकल्पानुसार या जगामध्ये आला.
दिस जीसस अकॉर्डिंग टू द डेफिनेट प्लॅन ऑफ गॉड वॉज किल्ड फॉर यू.
हा येशू ख्रिस्त देवाच्या ठाम संकल्पानुसार तुमच्यासाठी मारण्यात आला.
दिस जीसस अकॉर्डिंग टू द डेफिनेट प्लॅन ऑफ गॉड वॉज रेज्ड फॉर यू.
आणि मग हाच तो ख्रिस्ता येशू आहे ज्याला देवाच्या ठाम संकल्पानुसार मेलेल्यातून पुन्हा उठतो.
अँड दिस जीसस अकॉर्डिंग टू द डेफिनेट प्लॅन इज गोइंग टू कम अगेन.
आणि मग हाच तो येशू आहे जो देवाच्या ठाम संकल्पानुसार पुन्हा येणार आहे.
दिस इज द जीसस हुम गॉड हॅड मेड लॉर्ड अँड ख्राईस्ट.
आणि मग ह्या ख्रिस्ताला देवाने तुमच्यासाठी प्रभू असे ख्रिस्त प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.
अर्ज द पीपल टू नो दॅट वन फॉर सर्टन.
आणि मग ही गोष्ट लोकांनी निश्चयपूर्वक किंवा खात्रीशीर प्रकारे समजून घ्यावी अशी पेत्राची इच्छा आहे.
प्लीज नोटिस वर्स 36 अगेन.
आणि वचन 36 पुन्हा एक वर
द्या. लेट मी रीड इट फॉर यू.
मला तुमच्यासाठी
लेट ऑल द हाऊस ऑफ इस्रायल देअरफॉर नो फॉर सर्टन that God has made him both Lord and Christ, this Jesus whom you crucified.
म्हणून इस्रायलाच्या सर्व गणांनो हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.
Now this is a part of the sermon that is happening.
आणि मग हा एक जो संदेश पेत्र देत आहे त्याचा भाग आहे.
And verse 37.
आणि वचन 37
नाव
आता
दॅट मीन्स वेन द मेसेज इज बीन स्पोकन.
आणि याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेस त्या ठिकाणी संदेशाची घोषणा करण्यात आली.
नाव वेन दे मीन्स ऑल द हाऊस ऑफ इस्रायल.
आणि मग हे ऐकून त्यांच्या म्हणजे जे संपूर्ण इस्रायल घराणा आहे
हर्ड धिस.
त्यांनी हे ऐकलं.
व्हॉट इज धिस?
काय ऐकलं?
द गॉस्पल ऑफ जीसस ख्राईस्ट.
येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्थ त्यांनी ऐकली.
दे अगेन दे मीन्स ऑल द हाऊस ऑफ इस्रायल.
आणि पुन्हा ते शब्द हा वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ म्हणजे संपूर्ण इस्रायलाचं घराणं.
आय लाईक द वर्ड कट टू द हार्ट.
आणि त्यांना चुटपुट लागली.
द ग्रीक वर्ड इज काटालुसो.
आणि
काटालुसो
काटालुसो हा तो ग्रीक शब्द आहे त्याच्यासाठी.
सम ऑफ युअर बायबल विल हॅव द वर्ड पियर्स.
आणि तुमच्या काही वचनांमध्ये असं लिहिलेलं असेल की त्यांच्या अंतकरणात ते शिरलं किंवा त्याची बोसणी लागली.
हिब्रू सेज व्हेरी क्लिअरली द वर्ड ऑफ गॉड इज लाईक अ टू एज सोर्ड दॅट पिअर्सेस द हार्ट ऑफ द इंडिव्हिज्युअल.
आणि मग हिब्री लोकपत्र आपलं स्पष्ट सांगतं, कारण की देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे आणि ते मनुष्याचं अंतकरण भेदून टाकतं.
इफ यू आर थ्रू द प्रिचिंग ऑफ गॉड्स वर्ड आर फिलिंग अनकम्फर्टेबल, रिमेंबर ब्रदर द स्पिरिट ऑफ गॉड अँड द वर्ड ऑफ गॉड इज वर्किंग इन युअर लाईफ.
आणि मग तुम्ही ज्यावेळेस देवाचं वचन ऐकता त्यावेळेस तुम्हाला देवाचं वचन ऐकल्यानंतर मनामध्ये चुटपुट किंवा तुम्ही अस्तव्यस्त होता त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की देवाचा आत्मा तुमच्यामध्ये कार्यरत आहे.
ओके, दे आर कट टू द हार्ट
आणि त्यांच्या अंतकरणाला त्या ठिकाणी चुटपुट लागले आहे.
दिस इज द वर्ड ऑफ गॉड अफेक्टिंग द इंडिव्हिज्युअल.
आणि या ठिकाणी आपण पाहतो व्यक्तिगतरित्या देवाचं वचन हे मनुष्यावर परिणामकारक ठरत आहे.
नॉट ओनली द वर्ड इज लाईक अ सीड बट इट इज लाईक अ सोर्ड.
आणि मग देवाचं वचन केवळ बी प्रमाणे नसून ते तलवारीप्रमाणे देखील आहे.
इट गोज थ्रू युअर precepts and understanding that you have.
आणि मग तुम्ही जे नियम बांधून ठेवलेले आहे किंवा जी तुमची समज आहे त्याच्याही पुढे ते वचन जातं.
इट कट्स
आणि ते त्यामध्ये भेदून जातं.
इट कट्स युअर कल्चरल अंडरस्टँडिंग.
आणि मग सांस्कृतिकरित्या जी तुमची समज आहे ती भेदून जाते.
इट कट्स युअर अंडरस्टँडिंग ऑफ दिस वर्ल्ड आउटसाइड ऑफ द गॉड्स वर्ड.
आणि मग देवाच्या वाचनाला सोडून जी तुम्हाला या जगाविषयीची समज आहे त्यामधून ते आरपार जातं.
इट कट्स थ्रू द फाउंडेशन ऑन विच यू आर ट्राईंग टू बिल्ड युअर लाईफ.
आणि मग ज्या पायावर तुम्ही तुमचं जीवन उभारण्याचा प्रयत्न करत आहे तो पाया भेदून ते वचन त्या ठिकाणी पोहोचतं.
इट हेल्प्स यू अंडरस्टँड दॅट आउटसाइड ऑफ जीसस क्राइस्ट यू डोंट हॅव अ लाईफ.
आणि मग हे गोष्ट आपल्याला समजून सांगतं की ख्रिस्ताविना तुमच्या जीवनात तुम्ही काहीच नाही.
इट मेक्स यू अंडरस्टँड दॅट ओनली थ्रू दिस वर्ड दॅट यू विल फाइंड द मीनिंग टू युअर लाईफ.
आणि मग हे ते वचन तुम्हाला समज देतं की या देवाच्या वचनामध्येच तुमच्या जीवनाला अर्थ आहे.
इट नॉट ओनली कट्स द हार्ट.
हे केवळ तुमचं अंतकरणच भेदून टाकत नाही.
इट ऑल्सो कल्टिवेट्स द हार्ट.
परंतु एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी ते त्याची मशागत करतं.
द कल्टिवेशन ऑफ द हार्ट इन द वर्ड ऑफ गॉड.
आणि मग तुमच्या अंतकरणाची ते देवाच्या वचनामध्ये मशागत करतं.
इट शेप्स द हार्ट आणि टू ओबे अँड टू सबमिट टू द फायनल वर्ड अथॉरिटी ऑफ द वर्ड ऑफ गॉड.
आणि मग देवाचं वचन जे सर्वोच्च किंवा जे अधिकारयुक्त आहे त्या वचनाला समर्पित होण्यास किंवा त्या वचनाच्या अधीन जाण्यास ते तुम्हाला एक आकार प्राप्त करून देते.
दिस ओनली हॅपन्स इफ द वर्ड ऑफ गॉड अब्सोल्युटली प्रिच्ड.
आणि मग ही गोष्ट तेव्हाच घडते ज्यावेळेस ठामपणे देवाच्या वचनाची घोषणा करण्यात येते.
द अमेझिंग स्टोरीज.
आणि मग ज्या अद्भुत गोष्टी तुम्ही ऐकतात.
द वंडरफुल इव्हन्स.
आणि मग ज्या अद्भुत अशा घटना तुमच्या समोर येतात.
अँड इन्स्पायरिंग सॉंग्स.
आणि मग जे अद्भुत असे प्रेरित होऊन जे गीतं आपल्या समोर
कॅन स्टिम्युलेट मोटिवेट युअर हार्ट.
तेव्हा ते त्या ठिकाणी तुमच्या अंतकरणाला चुटपुट लावू शकतात.
बट कटिंग द हार्ट इज डन ओनली बाय द वर्ड ऑफ गॉड.
परंतु अंतकरण भेदून जाण्याचं कार्य केवळ देवाचं वचनच करू शकतं.
कल्टिवेटिंग द हार्ट इज ओनली डन बाय वर्ड ऑफ गॉड.
आणि मग अंतकरणाची जी मशागत आहे ती केवळ देवाच्या वचनानेच होऊ शकते.
नाव दे आर कमिंग टू द राईट पॉइंट.
आणि मग आता ते योग्य मुद्द्यावर येत आहे.
दिस इज कॉल्ड ग्राउंड झिरो सिच्युएशन.
आणि हे याला म्हणतात की
शून्यामध्ये
उभं राहणे.
द वर्ड ऑफ गॉड हॅज ब्रॉट देम टू द ग्राउंड झिरो सिच्युएशन.
आणि मग देवाच्या वचनाने त्यांना एका शून्यवत अशा परिस्थितीमध्ये घेऊन आलेला आहे.
अँड दिस इज व्हॉट दे से टू द पीटर अँड द रेस्ट ऑफ द अपॉस्टल्स.
आणि मग हीच गोष्ट त्यामुळे ते पेत्राला आणि इतर शिष्यांना म्हणत आहे.
ब्रदर्स,
बंधूंनो,
व्हॉट शॅल वी डू.
आम्ही काय करावे.
इंटरेस्टिंग दॅट दे आर कॉलिंग पीटर अँड द रेस्ट ऑफ द अपॉस्टल्स ब्रदर्स.
आणि मग एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे या ठिकाणी, ती म्हणजे की हे इस्रायलाचे लोक आता पेत्राला आणि इतर जे शिष्य आहेत त्यांना बंधुजन म्हणत आहेत.
दिस इज इंटरेस्टिंग.
आणि ती एक महत्वाची गोष्ट.
यु नो व्हॉट जीसस सेड, व्हॉट पीटर सेड.
तुम्हाला माहिती आहे का पेत्र काय म्हणाला?
यू क्रुसिफाईड. लुक ॲट वर्स 23 सेज, यू क्रुसिफाईड अँड किल्ड बाय द हँड्स ऑफ लॉलेस मॅन दिस जीसस.
आणि मग लक्षात घ्या वचन 23 मध्ये पेत्र त्या लोकांशी बोलत असताना त्यांना म्हणतो, तुम्ही त्याला धरून अधर्मॅनच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारलं.
दिस जीसस इज गोइंग टू कम अँड जज यू.
आणि मग हाच इशू ख्रिस्त येणार आहे आणि तुमचा न्याय करणार.
वाय? बिकॉज
का कारण
द डेथ वॉज नॉट द एंड
कारण की मृत्यू शेवट नव्हता.
यू सेज इन वर्स 24 गॉड रेज्ड हिम अप
आणि वचन 24 मध्ये वचन आपल्याला सांगतं की देवाने त्याला पुन्हा उठवले.
वर्स 35 सेज ही इज गोइंग टू मेक द एनिमीज हिज फुटस्टूल.
वचन 35 सांगते की तो त्याच्या शत्रूचे तुझ्यासाठी तुझ्या पायासाठी आसन करणार आहे.
ही सेज दॅट दिस इज इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड
आणि तो पुढे सांगत आहे की हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे.
ही इज ऍक्च्युली इन फॅक्ट अक्युजिंग देम
आणि खरं पाहायला गेलं तर पेत्र त्यांच्यावर दोष लावत आहे.
अँड बोल्डली ही इज डुईंग
दॅट तो ते करत आहे.
वेन दिस हॅपन्स
आणि ही गोष्ट ज्यावेळेस घडली
वी युजली गेट फ्रस्ट्रेटेड अँग्री अँड अपसेट
आणि मग जी गोष्ट ज्यावेळेस आपल्या बरोबर घडते त्यावेळेस आपल्याला राग येतो, आपण निराश होतो.
Because someone is criticizing and condemning us directly.
कारण की कोणीतरी आपल्याला आपल्यावर टीका करत आहे, आपल्याला दोष लावत आहे.
So we usually don't call that fellow as brothers.
आणि त्या व्यक्तीला आपण आपला भाऊ म्हणून सहसा बोलवत नाही.
We usually say Mr. Sonson.
आणि मग त्यावेळेस आपण त्याला मिस्टर जो कोणी असेल तो.
If you are still gentle and polite.
जर तुम्ही अद्याप नम्र आणि सभ्य असाल तर.
And if you are not so.
जर तुम्ही नसाल
अँड यू वॉन्ट टू गिव्ह वेज टू युअर डिप्रॅव्हिटी देन देर आर मेनी वेज यू कॅन कॉल
आणि मग जर तुमच्या जर भ्रष्टपणाला जर मार्ग द्यायचा असेल तर अनेक मार्गाने तुम्ही त्या ठिकाणी ते बोलू शकता.
बट नॉट ब्रदर्स
परंतु तुम्ही बंधू द्यायला म्हणणार नाही.
बट वेन द वर्ड ऑफ गॉड इज बीन स्पोकन
परंतु ज्यावेळेस देवाचं वचन हे बोललं जातं
इट नॉट ओनली कट्स द हार्ट
हे केवळ तुमचं अंतकरण भेदत नाही
बट इट कल्टिवेट्स द हार्ट इट अलाउज यू नॉट ओनली टू सी युअर सिन बट यू अंडरस्टँड नॉट ओनली जस्ट जजमेंट ऑफ गॉड बट यू अंडरस्टँड दॅट दिस इज स्पोकन फॉर द वेल बिईंग ऑफ युअर सोल
आणि मग या ठिकाणी ज्यावेळेस देवाचं वचन तुमचं अंतकरण भेदून टाकतं त्यावेळेस ते तुमचं अंतकरणाची मशागत करतं आणि अशा प्रकारचे मन तुमच्या अंतकरणात तुम्हाला प्राप्त होतं की ज्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की माझा पापीपणा आणि माझ्यासाठी काय महत्वाचं आहे किंवा माझ्या फायद्याचं काय.
नोटिस इन वर्स 38 व्हेन दिस कॉंग्रिगेशन विच इज आवर हाऊस ऑफ इस्रायल कॉल्स पीटर अँड द रेस्ट ऑफ द अपोस्टल ब्रदर्स दिस पीपल डीड नॉट गेट फ्रस्ट्रेटेड अँड अँग्री व्हाय यू आर कॉलिंग अस ब्रदर्स वी आर नॉट युअर ब्रदर्स
आणि मग ज्यावेळेस ह्या जे संपूर्ण इस्रायलाचं घराणं आहे बद्दल 37 मध्ये ज्यावेळेस पेत्राला आणि इतर शिष्यांना बंधुजनाव म्हणतं त्यावेळेस पेत्र आणि त्याच्या इतर जे सहकार्य आहेत ते कुठल्या प्रकारे रागवत नाही आणि म्हणत नाही की आम्ही तुमचे भाऊ नाहीये.
प्लीज डोंट कॉल अस ब्रदर्स यू आर द वन हू किल्ड जीसस
तुम्ही आम्हाला भाऊ म्हणू नका कारण की तुम्ही ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळला आहे.
वी हॅव नथिंग टू डू विथ यू गाइस
आणि तुमच्या बरोबर आमचा काही एक संबंध नाही.
जीसस इज कमिंग
येशू परत येणार आहे.
ही कोण जज यू गाइस
आणि तो तुम्हाला तुम्ही केलेल्या पापाबद्दल जाब विचारणार आहे शिक्षा देणार आहे.
वी लव्ह दॅट
आणि आम्हाला आनंद
होईल. वी वॉन्ट टू सी दॅट हॅपन
आणि ती गोष्ट घडताना आम्हाला आनंद होता ते पाहायचं आहे.
सी दॅट यू आर बीन क्रश्ड अंडर द जजमेंट ऑफ गॉड
आणि तुमचा चुरा कसा होतोय देवाच्या न्यायाखाली हे आम्हाला पाहायचं आहे.
आय हॅव सीन जीसस ब्लीडिंग ऑन द क्रॉस
आणि मी पाहिलेला आहे येशू ख्रिस्त वधस्तंभावर रक्त सांडत आहे.
नाउ टाइम विल कम व्हेन यू विल ब्लीड अँड वी आय वॉन्ट टू सी युअर ब्लड गशिंग आउट
आणि मग ज्या वेळ येत आहे ज्यामध्ये मला पाहायचं आहे की तुमचं रक्त वाहत आहे.
ना इट डझंट हॅपन दॅट वे देअर
आणि असं तिथं घडलेलं नाहीये.
इफ आय वुड हॅव बीन पीटर इट वुड हॅव बीन अ डिफरंट थिंग
आणि जर मी पेत्र असतो तर ते वेगळं असं घडलं.
That would have been my idea.
आणि मग ती माझा विचार असता.
That simply shows how deprived I am.
आणि मग ते दाखवून देत की किती भ्रष्ट मी आहे.
But when the word of God not only cuts,
ज्यावेळेस देवाचं वचन केवळ अंतकरण भेदतच नाही
बट इट कल्टिवेट्स
परंतु ते त्याची मशागतही करतं.
You can understand that brothers, brotherhood of individuals around here.
मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या अवतीभोवती जे लोक आहे त्यामध्ये जे असणारं बंधुजन प्रेम आहे ते तुम्हाला दिसून येईल.
देन ही गिव्ह द समरी ऑफ द गॉस्पेल अगेन
आणि पुन्हा एक वार तो सुवार्तेची थोडक्यात
वस्तारांवर
तो घोषणा करतो.
वस्तट
वचन 38
ही सेज रिपेंट अँड बी बॅप्टाइज्ड एव्हरी वन ऑफ यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट फॉर द फॉरगिवनेस ऑफ सिन अँड यू विल रिसीव्ह द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट.
पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
दिस वर्ड्स इज क्वाईट मिसअंडरस्टूड समटाइम्स
आणि हे वचन बरेच वेळा त्याचा गैर अर्थ किंवा चुकीच्या प्रकारे समजलं जातं.
बिकॉज इट सेज रिपेंट अँड बी बॅप्टाइज फॉर द फॉरगिवनेस ऑफ सिन.
कारण की वचन अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, ते म्हणतं की पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण बाप्तिस्मा घ्या.
सो सम पीपल से दॅट यू नीड टू टेक बॅप्टिझम फॉर द सेक ऑफ सॉल्वेशन.
आणि मग काही लोक अशा प्रकारे म्हणतात की पापांची क्षमा किंवा तारण्यासाठी तुम्हाला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे.
बिकॉज इट सेज फॉर द फॉरगिवनेस ऑफ सिन यू नीड टू डू टू थिंग्स, रिपेंट अँड बी बॅप्टाइज.
आणि मग वचन अशा प्रकारे सांगताना आपल्याला दिसतं की पापांची क्षमा होण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या म्हणजे पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या.
द वर्ड ऑफ फॉर देअर.
आणि मग जो शब्द त्या ठिकाणी
म्हणून
हा शब्द जो त्या ठिकाणी वापरला आहे
कॅन ऑल्सो हॅव अ डिफरंट मिनिंग.
त्याला वेगळाही अर्थ असू शकतो.
व्हॉट पीटर इज ट्राइंग टू से इट टू अस.
आणि पेत्र आपल्याला या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तो असा आहे,
ऑर इव्हन टू द हाऊस ऑफ इस्रायल देअर,
किंवा इस्रायलच्या घराण्याला देखील,
इज दॅट ऑन द बेसिस ऑफ द फॉरगिवनेस ऑफ सिन.
आणि मग तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे म्हणून
यू नीड टू रिपेंट अँड बी बॅप्टाइज.
म्हणून तुम्हाला पश्चाताप करून बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे.
दिस इज इसेन्शियली इम्पॉर्टंट फॉर यू बीइंग ऍडिंग टू द चर्च.
आणि मग ते तुमच्या मंडळीमध्ये तुमची सहभागिता होण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.
सो दिस इज माय फर्स्ट पॉइंट, द जेनेसिस ऑफ द चर्च.
आणि मग त्या ठिकाणी सदृश मंडळीची प्रारंभ हे माझा पहिला मुद्दा आहे.
वेन गॉस्पल इज बीन प्रिच्ड,
ज्या वेळेस सुवर्तीची घोषणा करण्यात आली,
गॉस्पल इज द वर्ड ऑफ गॉड दॅट कट्स अँड कल्टिवेट्स द हार्ट.
सुवर्ता हे ते देवाचं वचन आहे जे मनुष्याचं अंतकरण भेदून टाकतं आणि त्याची मशागत करतं.
द मिनिस्ट्री ऑफ द होली स्पिरिट इज कंटिन्युअली गोईंग ऑन इन द लाईफ ऑफ दोज इंडिव्हिज्युअल्स हू हर्ड द गॉस्पल.
आणि मग ज्या लोकांनी देवाच्या वचनाची सुवार्ता ऐकलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या अंतकरणामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य होत आहे.
अँड वेन होली स्पिरिट शोज टू देम ऑफ द सिन ऑफ द जजमेंट ऑफ गॉड अँड द रायटियसनेस ऑफ जीसस क्राइस्ट इम्पुटेड टू देम, द होली स्पिरिट मूव्ह देअर हार्ट टू रिपेंट.
आणि मग ज्या वेळेस त्या ठिकाणी त्यांना देवाचा न्याय, देवाचं त्यांचं पाप आणि ख्रिस्ताचं नीतिमत्व जे त्यांच्यावर लादण्यात आलेलं आहे हे ज्या वेळेस त्यांना दिसतं,
मूव्ह देअर हार्ट,
आणि मग ते त्यांचं अंतकरण पश्चातापासाठी ते तयार करतात.
द नेक्स्ट वन इज आफ्टर रिपेंटन्स यू नीड टू बी बॅप्टाइज.
आणि मग पश्चातापानंतर तुम्हाला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे.
नाउ देयर होल लॉट ऑफ थिंग्स हॅपन्स देयर इन बिटवीन.
आणि मग अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडतात त्यांच्यामध्ये.
वी आर नॉट टॉकिंग अबाउट द ऑर्डर ऑफ सॉल्वेशन.
आणि मग या ठिकाणी आपण तारणाची जी क्रमवारबद्ध प्रकारे आपण नोंद करत नाही किंवा
यू रिमेंबर इन आवर सॉल्वेशन गॉड द फादर, गॉड द सन अँड गॉड द होली स्पिरिट, ऑल थ्री वर्क्स.
आणि मग हे लक्षात घ्या की आपण पाहतो की देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हे आपल्या तारणामध्ये तिघही कार्यरत असतात.
सो द फेथ अँड ऑल ऑफ दॅट ही डझंट रिअली मच टॉक अबाउट दॅट.
आणि मग या ठिकाणी तो विश्वास आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याविषयी तो बोलत नाही.
रिपेंटन्स, पश्चाताप, दॅट्स द होल सॉल्वेशन ही टॉक्स अबाउट. अँड द नेक्स्ट स्टेप इज इन ओबिडियन्स टू द कमांड ऑफ जीसस क्राइस्ट यू टेक बॅप्टिझम.
आणि मग ज्यावेळेस तो पश्चाताप हा शब्द वापरतो त्यावेळेस अगोदर जे काही तारणाप्रत गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सर्व तो सारांश प्रकारे बोलतो. आणि ज्यावेळेस तो बाप्तिस्म्याविषयी बोलतो त्यावेळेस त्याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही आज्ञाधारकपणे येशूने दिलेली आज्ञा पाळा.
यू सी दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द फॉरगिवनेस ऑफ सिन दॅट यू रिसिव्हड.
आणि मग या दोन्ही गोष्टी या कारणामुळे घडतात कारण की तुमच्या पापांची क्षमा झाली आहे म्हणून.
ऍट द सेम टाइम दॅट इज द टाइम यू रिसिव्ह द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट.
आणि मग तीच ती वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झाला.
सो होली स्पिरिट कम्स इन युअर लाईफ ऍट द टाइम ऑफ युअर सॉल्वेशन.
आणि म्हणूनच ज्यावेळी तुमचं तारण होतं त्याच वेळेमध्ये पवित्र आत्मा हा तुमच्यामध्ये असतो.
नॉट आफ्टर सम टाइम ऍज सम पीपल से ऍज अ सेकंड ब्लेसिंग यू नीड टू हॅव दॅट.
आणि मग काही लोक अशा प्रकारे म्हणतात की एक पुढचा आशीर्वाद जो आहे तो तुम्हाला मिळणं गरजेचं आहे.
ओके,
पवित्र आत्मा तुम्हाला नंतर मिळतो.
या यू नीड टू हॅव अ बॅप्टिझम ऑफ फायर ऑर समथिंग यु नो आफ्टर सम टाइम.
आणि मग तुम्ही अशा प्रकारे काही लोक म्हणतात की पवित्र आत्म्याचा अग्नीने बाप्तिस्मा तो पुढे घेणं गरजेचं आहे.
अनदर टेक्निकल थिंग दॅट पीपल मिसअंडरस्टँड इज द बॅप्टिझम इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट.
आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी चुकीच्या प्रकारे लोक घेतात ती म्हणजे की येशूच्या नावाने बाप्तिस्मा.
देर आर पीपल हू हॅव ओनली जीसस ग्रुप ऍज
आणि काही लोक आहेत जे केवळ येशू हा तो गट आहे.
दे से दॅट नो यू हॅव टू टेक बॅप्टिझम ओनली इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट नॉट गॉड द फादर गॉड द सन गॉड द होली स्पिरिट.
आणि मग ते म्हणतात की तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायचा नाही तर केवळ येशू ख्रिस्ताच्या नावानेच बाप्तिस्मा
घ्यायचा. द स्क्रिप्चर इंटरप्रिट्स द स्क्रिप्चर.
परंतु देवाचं वचन आपल्याला सांगतं की देवाचं वचनच देवाच्या वचनाचा उलगडा करतं.
एल्सवेअर वी फाइंड दॅट द बॅप्टिझम शुड बी डन इन द नेम ऑफ द फादर सन अँड द होली स्पिरिट.
आणि इतर वचनामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी बाप्तिस्मा जो आहे तो पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने व्हावा.
इफ दॅट इज द केस व्हाय पीटर इज टॉकिंग अबाउट जस्ट द नेम ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि मग तसं जर असेल तर मग पेत्र या ठिकाणी केवळ येशू ख्रिस्ताच्याच नावाविषयी का बोलतो.
वी कॅन रिअली अंडरस्टँड
आणि आपल्याला ते समजू शकतं.
इट्स इझी टू फाइंड इट आउट दॅट वन.
आणि हे सोपं आहे या ठिकाणी समजणं.
फर्स्ट ऑफ ऑल टू हुम डिड पीटर इज टॉकिंग अबाउट.
आणि मग पहिली गोष्ट ही लक्षात घेणं गरजेचं आहे की पेत्र कोणाशी बोलत आहे.
ही इज टॉकिंग टू द ऑल हाऊस ऑफ इस्रायल.
आणि हे लक्षात घ्या की तो संपूर्ण इस्रायलच्या घराण्याबरोबर बोलत आहे.
वर्स 23 ही टॉक्स अबाउट जीसस क्राइस्ट.
आणि वचन 23 मध्ये देखील तो येशू ख्रिस्ताविषयी बोलतो.
वर्स 32 ही टॉक्स अबाउट जीसस क्राइस्ट.
वचन 32 मध्ये तो येशू ख्रिस्ताविषयी बोलतो.
वर्स 36 ही टॉक्स अबाउट जीसस क्राइस्ट.
वचन 36 मध्ये देखील तो येशू ख्रिस्ताविषयी बोलतो.
इन द प्रॉब्लम दॅट द हाऊस ऑफ इस्रायल हॅड.
आणि मग संपूर्ण इस्रायल घराण्यामध्ये समस्या ही होती
दॅट दे हॅड अ रिअल कॉन्ट्रोवर्सी एक्सेप्टिंग जीसस एज क्राइस्ट.
आणि मग त्यांच्यामध्ये हा विरोध होता की येशू ख्रिस्ताला त्यांचा ख्रिस्त म्हणून स्वीकारणे
और जीसस एज अ लॉर्ड
किंवा येशू ख्रिस्त हा त्यांचा प्रभू आहे.
जीसस द अनॉइंटेड वन एज अ सेव्हियर.
येशू ख्रिस्त जो अभिषिक्त जो पाठवलेला ख्रिस्त किंवा तारणार आहे हे स्वीकारणं त्यांना कठीण होतं.
अँड दॅट्स द रिझन दे क्रुसिफाईड हिम.
आणि त्याच कारणामुळे त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर.
अँड नाउ व्हेन दे आर बाय द मिनिस्ट्री ऑफ द होली स्पिरिट अँड द वर्ड ऑफ गॉड देअर हार्ट इज कट.
आणि मग ज्यावेळेस देवाच्या वचनाने आणि पवित्र आत्म्याच्या कार्याने त्यांच्या अंतकरणे ही भेदलेली आहेत.
पीटर सेज आय नो यू डोंट हॅव प्रॉब्लम विथ गॉड द फादर अँड गॉड द होली स्पिरिट.
आणि पेत्र या ठिकाणी हे सांगण्याचा प्रयत्न करत मला माहित आहे की तुम्हाला देव जो पिता आणि देव जो पवित्र आत्मा आहे यांच्याशी काही एक वाद नाहीये.
बट यू हॅव अ प्रॉब्लम विथ जीसस क्राइस्ट.
परंतु येशू ख्रिस्ताविषयी तुम्हाला समस्या आहे.
यू आर द वन हू क्रुसिफाइड हिम.
तुम्ही ते लोक आहात ज्यांनी वधस्तंभावर त्याला खिळलं.
दे वर्स 36
आणि वचन 36 मध्ये तो म्हणतो.
ही सेड द सेम थिंग इन वर्स 23
आणि वचन 23 मध्ये देखील तीच तो गोष्ट बोलतो.
यू आर द वन हू क्रुसिफाइड अँड किल्ड हिम बाय द हँड ऑफ लॉलेस मॅन.
आणि मग तुम्ही त्या ठिकाणी त्याला जे अधर्मी आहे त्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळ मारले.
इन अदर वर्ड्स पीटर इज ट्राइंग टू से ब्रदर आणि यू हॅव नो अदर नेम बट द नेम ऑफ जीसस क्राइस्ट.
दुसऱ्या शब्दात पेत्र त्यांना हे सांगत आहे बंधूंनो तुमच्याकडे ख्रिस्त किंवा येशू ख्रिस्त सोडून दुसरं नाव नाहीये.
अपार्ट फ्रॉम जीसस यू डोंट हॅव अ सॉल्व्हेशन.
कारण की येशू ख्रिस्ताविना तुम्हाला तारण नाही.
देर इज नो अदर लॉर्ड एक्सेप्ट जीसस क्राइस्ट.
दुसरा कुठलाही प्रभू नाहीये येशू ख्रिस्त सोडून.
देर इज नो वन हू इज अनॉइंटेड अँड अपॉइंटेड एज अ क्राइस्ट एक्सेप्ट दिस जीसस.
आणि मग असं दुसरं कोणीही अभिषिक्त किंवा नेमून ठेवलेला नाही येशू ख्रिस्ताला सोडून.
सो पीटर सेज इफ यू हॅव इश्यू विथ हिम यू नीड टू डील विथ हिम.
आणि मग जर पेत्र या ठिकाणी म्हणत आहे की जर तुम्हाला अडचण आहे तर त्या अडचणीचा निवारा होणं गरजेचं आहे.
हा सो यू सेज दॅट यू नीड टू टेक बॅप्टिझम इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि म्हणूनच पेत्र त्या ठिकाणी त्यांना म्हणत आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या.
व्हॉट इज बाप्तिझम.
बाप्तिस्मा काय आहे.
बाप्तिझम इज अन ओपन अँड आउटवर्ड डिक्लेरेशन ऑफ युअर ओबिडियन्स ऑफ द इनवर्ड कन्वर्शन.
आणि मग बाप्तिस्मा हे तेच आहे जे तुमच्या आज्ञाधारकपणामुळे अंतकरणामध्ये जो बदल झालेला आहे तो तुम्ही बाहेर जग जाहीर करणे किंवा त्याची घोषणा करणे.
सो ओ होल हाऊस ऑफ इस्रायल.
आणि मग पेत्र बोलत असताना म्हणतो हे संपूर्ण इस्रायलच्या घराण्यानं
तर जीसस होम यू क्रुसिफाइड
ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावर खिळलं.
नाऊ आफ्टर द रिपेंटन्स अँड युअर सॉल्वेशन.
आणि मग ज्यावेळेस तुमचं तारण झालेलं आहे तुम्ही पश्चाताप केलेला आहे.
यू नीड टू पब्लिकली एक्नॉलेज हिम एज अ लॉर्ड अँड क्राइस्ट बाय टेकिंग अ बॅप्टिझम इन हिज नेम.
आणि म्हणूनच आता तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या नावाने बाप्तिस्मा घेऊन या गोष्टीची घोषणा करणं गरजेचं आहे की तुम्ही येशूवर विश्वास ठेवता.
दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द चर्च.
आणि ही मंडळीच्या सुरुवातीची महत्वाची गोष्ट आहे.
दिस शुड हॅपन इन एव्हरी चर्च.
आणि ती गोष्ट प्रत्येक मंडळीमध्ये घडावी.
एव्हरी मेंबर ऑफ द चर्च शुड अंडरस्टँड दिस इम्पॉर्टंट थिंग्स.
आणि मग प्रत्येक मंडळीच्या सभासदाने ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. याचं महत्व समजणं गरजेचं आहे.
दे नीड टू रिपेंट.
त्यांना पश्चाताप करणं गरजेचं आहे.
They need to accept Jesus as the Lord and Christ.
त्यांनी येशू ख्रिस्ताचा प्रभू व ख्रिस्त म्हणून स्वीकार करणं गरजेचं आहे.
Then only they will receive the gift of the Holy Spirit.
तेव्हाच त्यांना पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल.
Verse 39.
वचन 39.
For the promise is for you and your children and for all who are far off and everyone whom the Lord our God calls to himself.
कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहे त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देश स्वतःकडे बोलावेल तितक्यांना दिले आहे.
समटाइम्स पीपल से दॅट ओके दिस पर्टिक्युलर वर्स ऑल्सो कॅन बी मिस इंटरप्रिटेड स्पेशली बाय रिफॉर्म पीपल.
आणि मग काही लोक अशा प्रकारे म्हणतात की या वचनाचा देखील बरेच वेळा त्या ठिकाणी गैरअर्थ काढण्यात येतो रिफॉर्म लोकांच्याद्वारे.
द आयडिया दे से दॅट इट इज अ प्रॉमिस गिव्हन नॉट ओनली टू अस बट टू ऑल्सो आवर चिल्ड्रन.
आणि मग ते अशा प्रकारे म्हणतात की हे जे अभिवचन आहे ते केवळ आपल्या करताच नाही तर आपल्या मुलाबाळांपर्यंत देखील आहे.
अँड ऑल हू आर फार ऑफ अँड एव्हरी वन.
आणि मग प्रत्येक जो दूर आहे त्या सर्वांसाठी.
ऑल दोज चिल्ड्रन.
आणि मग जे सर्व मुलाबाळ त्या ठिकाणी बोललं आहे.
फार ऑफ
जे दूर आहेत.
अँड एव्हरी वन
आणि जे सर्व आहेत.
All these three words are qualified by the next clause.
आणि मग पुढे हे जे काही शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत ते पुढे पुढचं जे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये त्यांचं खरं किंवा त्यांचा योग्य अर्थ प्राप्त होतो.
All the children whom the Lord, our God, calls to himself.
आणि मग जे लेख जे मुलं बाळ आहे जे दूर आहे ते सर्वांना स्वतःकडे बोलावेल.
Look at that last point where it says whom the Lord our God calls to himself.
आणि मग जिथे वचन सांगतं की जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावेल तितक्यांना दिले आहे.
Whether it's children,
मग ते लेकरं असोत.
Or far off people,
मग ते दूर असोत.
Or everyone,
किंवा मग हे सर्व असोत.
The children, far off and everyone,
लेकरं दूर असलेले आणि सर्व.
Qualified by this clause. योग्यता त्यांची योग्यता.
ओके त्या सर्वांची मध्य सर्वांचा योग्य अर्थ या ठिकाणी ज्यावेळेस पुढचं वाक्य आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला प्राप्त होतो की जितक्यांना त्याने बोलावले.
इट लिमिट्स टू दोज पीपल हुम द लॉर्ड अवर गॉड कॉल्स टू हिमसेल्फ.
आणि मग हे त्या लोकांसाठी मर्यादित केलेलं आहे ज्या लोकांना आपल्या देवाने त्याच्या स्वतःकरिता बोलावले आहे तेवढ्यांपुरतंच ते मर्यादित आहे.
अँड देन वी फाइंड दॅट दे वर बॅप्टाइज्ड.
आणि मग पुढे आपण पाहतो की त्यांनी बाप्तिस्मा घेतला.
ना बॅप्टाइज अगेन वी फाइंड दॅट बिफोर दे वर बॅप्टाइज दे आर द वन हू रिसीव द वर्ड.
आणि मग बाप्तिस्मा घेणारे जे लोक आहेत त्याच्या अगोदर आपण पाहतो की त्यांनी संदेशाचा स्वीकार किंवा
दॅट अ इंडिव्हिज्युअल मस्ट बी सेव्ड बिफोर हिज बाप्टिझम.
आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे. एखाद्याचा बाप्तिस्मा होण्यापूर्वी त्या व्यक्तीचं तारण झालेलं असणं गरजेचं.
वर्स 41 व्हेरी क्लिअरली सेज दॅट सो दोज हू रिसीव्ड हिज वर्ड वर बाप्टाइज.
आणि वचन 41 आपल्याला स्पष्ट सांगतं तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला.
अँड देन ओनली दे वर ऍडेड टू द एक्झिस्टिंग चर्च.
आणि त्यानंतर त्यांची भर त्या ठिकाणी जी मंडळी उपस्थित आहे त्या मंडळीमध्ये भर पडली.
सो इट्स इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड द जेनेसिस ऑफ द चर्च.
आणि म्हणूनच जी सदृश मंडळी आहे तिची सुरुवात आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे.
सो मेनी थिंग्स वर इन्वॉल्व्ड इन हॅपनिंग ऑफ दॅट चर्च.
आणि मग मंडळीची जी रचना आहे तिची जे गोष्टी घडत आहे त्यासाठी अनेक गोष्टी घडणं महत्वाच्या होत्या.
सेव्ड मेंबरशिप इन द चर्च.
आणि मग त्यामध्ये प्रथम गोष्ट आपण पाहतो की तारण पावलेले लोक त्या मंडळीमध्ये आहेत.
The Lord added 3,000 souls that day.
आणि प्रभूने 3,000 लोकांची भर त्यांच्यामध्ये टाकली.
Not Peter.
पेत्राने नाही.
Peter just preached the word of God.
पेत्राने केवळ देवाच्या वचनाची घोषणा केली.
He did not conduct evangelism conference.
पेत्राने कुठल्या प्रकारची सुवार्थ प्रसार सभा आयोजित केलेले नाही.
There was no seminar on how to church growth seminar, so to say.
आणि मग मंडळीची वाढ कशी करावी असं कुठल्या प्रकारचं सभा त्याने घेतलेली नाहीये.
No, Peter simply preached God's word.
परंतु पेत्राने केवळ देवाच्या वचनाची घोषणा केली.
God's word cut the heart of the individual.
कारण की देवाच्या वचनाने व्यक्तिगतरित्या लोकांचे अंतकरण भेदलं.
God's word cultivate the hearts of individuals.
कारण की देवाच्या वचनाने त्या लोकांच्या अंतकरणाची मशागत केली.
And they were cultured into the adding of existing church.
आणि मग जी सदृश मंडळी त्या ठिकाणी उभारलेली आहे त्यामध्ये त्यांची भर पडली.
In other words, they were connected.
आणि दुसऱ्या शब्दात ते जोडले गेले.
कनेक्टेड टू द बॉडी ऑफ क्राइस्ट.
दुसऱ्या शब्दात ते ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जोडले गेले.
इट्स इम्पॉर्टंट दॅट इफ यू अँड आय आर हॅपन्स टू बी द कनेक्टेड पीपल टू द बॉडी ऑफ क्राइस्ट.
आणि मग जर आपण त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जोडले जाणारे व्यक्ती असेल
दॅन वी नीड टू कॉन्स्टंटली रिमाइंड आवर सेल्फ ऑफ द सॉल्वेशन सो फ्रीली अँड सो रिचली गिवन टू अस.
तर मग आपण या गोष्टीची आपल्याला वारंवार आठवण करून देणं गरजेचं आहे की जे तारण आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपल्याला मोफत देण्यात आलं आहे.
फर्स्ट वी सॉ द जेनेसिस ऑफ द चर्च. सेकंडली वी सी द जेनेरिक ऑफ द चर्च.
आणि मग या ठिकाणी मंडळीचे स्वभाव गुण सदृश मंडळीचे सुरुवात आपण पाहिली आणि आता आपण सदृश मंडळीचे स्वभाव गुण या ठिकाणी पाहू.
वर्स 42
वचन 42
चर्च ऑलरेडी बिगॅन.
मंडळीची सुरुवात झालेली आहे.
देर आर नाव 3000 पीपल.
आणि 3000 लोक तिथे आहेत.
व्हॉट डू दे डू.
आणि ते काय करत होते.
दॅट्स व्हॉट वी सी.
आणि ती गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो.
दिस इज व्हॉट द चर्च शुड डू.
आणि तीच गोष्ट मंडळीने केली पाहिजे.
दिस इज रिअली इंटरेस्टिंग.
आणि ही एक महत्वाची गोष्ट आहे.
फर्स्ट ऑफ ऑल दे डिवोटेड देमसेल्स.
आणि पहिली गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे की स्वतःला त्यांनी समर्पित केलं.
आय होप यू अंडरस्टँड द वर्ड डिवोशन.
आणि डिवोशन हा शब्द माझी इच्छा आहे की तुम्ही तो समजलेला असावा.
इट वॉज नॉट कॅलेंडराइज्ड.
आणि मग हे लक्षात घ्या की त्यांचं जे डिवोशन
लवलीन होणे
लवली त्यांचं जे लवलीन होणे आहे किंवा समर्पित होणं जे आहे त्यांनी ते कुठल्या प्रकारे त्यांच्या कॅलेंडरमध्ये ते फिट केलेलं नव्हतं.
और फर्स्ट ऑफ ऑल as soon as the church began they did not say okay let's make the church calendar.
आणि मग ज्या वेळेस मंडळीची सुरुवात झाली त्यावेळेस ते असं म्हणाले नाहीये की आपण बसूया आणि महिन्याची काय योजना आहे त्या आपण पहिले आपल्या कॅलेंडरमध्ये त्यांची नोंद करू.
हु विल प्रीच अँड हु विल टीच अँड हु विल लीड.
आणि मग याची आपण नोंद करूया की कोण कोण त्या ठिकाणी लिडिंग करेल किंवा कोण प्रीच करेल या सर्व गोष्टी.
अँड वी विल हॅव कॅम्प ऑर वी विल नॉट हॅव कॅम्प.
आणि मग आपण कॅम्प घ्यायचा की नाही घ्यायचा.
वेन वी विल हॅव सेमिनार ऑर नॉट वी विल नॉट हॅव सेमिनार.
मग आपण सेमिनार घ्यायचं की नाही घ्यायचं.
ऑर शुड आवर चर्च स्पॉन्सर द कॉन्फरन्स ऑर शुड वी कंडक्ट द कॉन्फरन्स.
आणि मग आपल्या मंडळीने जे कॉन्फरन्स आहे तिला सपोर्ट करावा की आपण स्वतःच कॉन्फरन्स सुरू करावी.
ऑर व्हॉट अबाउट संडे स्कूल. शुड वी हॅव इट ऑर शुड वी नॉट हॅव इट.
मग संडे स्कूलचं काय करायचं ते घ्यायचं की नाही घ्यायचं.
व्हॉट अबाउट द क्वायर. शुड वी हॅव द क्वायर ऑर नॉट हॅव द क्वायर.
मग क्वायर ठेवायचं क्वायर घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपण ठरवूया.
ऑल दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट माय ब्रदर्स. ऑल दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट.
या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत.
बट मच मोर इम्पॉर्टंट इज दिस.
परंतु त्यापेक्षाही महत्वाचं जे आहे ते हे आहे.
दे वर नॉट डेडिकेटेड टू द चर्च कॅलेंडर.
आणि मग त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला मंडळीचं जे कॅलेंडर आहे त्याला समर्पित ते झालेलं नाही.
ओ आश वेडनेसडे लेट्स गॅदर संडे इव्हनिंग.
आणि मग त्या ठिकाणी राखेचा बुधवार आहे म्हणून सर्वांनी त्या संध्याकाळी एकत्र यावं.
आय डोंट नो व्हॉट इज आश बट इट्स वेडनेसडे.
आणि मला माहित नाही राखेचा बुधवार काय पण तो बुधवार आहे.
ओके देन व्हॉट अबाउट माउंटी थर्सडे. माउंटी
मोंदे गुरुवार. मोंदे गुरुवार
काय मंद बुद्धींचा. ओके व्हॉट एव्हर दॅट इज. नो दे वेर नॉट लिमिटिंग देमसेल्स टू द चर्च कॅलेंडर.
आणि म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला मंडळीचे जे कॅलेंडर आहे त्यामध्ये स्वतःला मर्यादा घातलेली नाही.
नो दे वर डेडिकेटेड दे वर डिवोटेड टू समथिंग एल्स.
परंतु त्यांनी स्वतःला वेगळ्या एका गोष्टीमध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे.
दे आर नॉट सेइंग दॅट ओके आवर फर्स्ट प्रायोरिटी इज टू रेज द फंड फॉर द चर्च बिल्डिंग.
आणि मग त्यांची पहिला मुद्दा या ठिकाणी असा नाही आहे की आपल्याला प्रथम मंडळीच्या इमारतीसाठी पैसा उभारणं गरजेचं आहे.
ओके लेट्स फाइंड इट आउट हाउ मेनी पीपल 3000 ओके इफ ईच वन गिव्ह दिस मच वी आर गोइंग टू विदिन 3 इयर्स ऑफ टाइम हायर द चर्च बिल्डिंग.
आणि मग 3000 लोक आहे मग प्रत्येकाने एवढी जर मदत केली तर आपल्याला 3 वर्षांमध्ये चर्चची इमारत बांधता येईल.
नो दॅट वॉज नॉट देअर प्रायोरिटी.
परंतु ती त्यांची प्रथम गरज नाहीये.
आय एम नॉट सेईंग दॅट वी शुड नॉट हॅव दॅट.
मी असं म्हणत नाहीये की आपण ते करू नये.
बट दॅट वॉज नॉट देअर प्रायोरिटी.
परंतु ती त्यांची प्रथम गरज.
दे वर नॉट डिवोटेड टू दॅट.
परंतु त्यांनी स्वतःला त्या गोष्टीसाठी समर्पित केलेलं नाही.
दे वर डिवोटेड टू इंटरेस्टिंग थिंग्स.
परंतु त्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये त्यांनी स्वतःला समर्पित केलं.
आय होप इफ वी एज अ नासिक बॅप्टिस्ट चर्च ऑल द मेंबर्स आर डिवोटेड टू दिस थिंग.
आणि मग मी ही आशा धरतो की जर आपण नासिक बॅप्टिस्ट चर्चच्या मंडळी नात्याने या गोष्टींशी जर स्वतःला समर्पित केलं
देन वी विल श्युअरली सी द ट्रान्सफॉर्मेशन अँड द रिअली क्राईस्ट सेंटर्ड अँड गॉड प्लीजिंग चर्च.
तर मग नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी एक बदल पाहावयास मिळेल. तो बदल असा असेल की ही मंडळी ख्रिस्त केंद्रित आणि देवाला आनंद देणारी अशी ती.
दिस इज 4 थिंग्स देयर.
चार गोष्टी आपण इथे पाहतो.
दे वर डिवोटेड नंबर 1 टू द अपोस्टॉलिक टीचिंग.
पहिली गोष्टीसाठी ते समर्पित होते ते म्हणजे प्रेषितांच्या शिक्षणात.
द चर्च वॉज व्हेरी बिब्लिकल व्हेरी स्क्रिप्चरल.
आणि म्हणूनच ती मंडळी जी होती ती खूपच पवित्र शास्त्र आधारित अशी ती होती.
दे वर डिवोटेड दे गेव देमसेल्व्स टू द अपोस्टॉलिक टीचिंग.
त्यांनी स्वतःला समर्पित केलं स्वतःला झोकून दिलं प्रेषितांच्या शिकवणीसाठी.
दे मेड श्युअर दॅट देअर टाइम इज कन्झ्युम्ड बाय लर्निंग गॉड्स वर्ड.
त्यांनी या गोष्टीची खात्री करून घेतली की त्यांचा वेळ हा देवाच्या वचनातून शिकण्यासाठी त्यांनी द्यावा.
दे मेड श्युअर दॅट ऑल दर एनर्जी इज गोईंग ऑन इन्व्हेस्टिंग इन लर्निंग गॉड्स वर्ड.
त्या गोष्टीची त्यांनी खात्री करून घेतली की त्यांचं संपूर्ण सामर्थ्य जे आहे ते देवाचं वचन शिकण्यामध्ये व्यस्त देवाचं वचन शिकण्यामध्ये व्यस्त झालं पाहिजे.
Paul tells that unto Timothy.
And this goes to Paul Timothy.
He said, make sure that the people are dedicated to the not only just public reading of the scriptures, but they are interested in doing the scripture.
आणि मग पेत्र पाऊल ज्यावेळेस तिमोथ्याशी बोलतो त्यावेळेस तो तिमोथ्याला सांगतो लोकांनी केवळ वचन वाचण्यामध्ये तत्पर असू नव्हे तर त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यामध्येही तत्पर असावं.
1 Timothy 4:11-13.
पहिले तिमोथी याचा 4 अध्याय आणि वचन 11.
हा 4 अध्याय 11 आणि 13
वचन. पहिले तिमोथी 4 अध्याय वचन 11 आणि 13 अशा प्रकारे सांगते. या गोष्टी आज्ञारूपाने सांगू शकू. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये तर भाषण वर्तन किती विश्वास व शुद्धता यांच्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा किता हो. मी येईपर्यंत वाचन बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव.
Until the Christ coming, make sure that the scriptural teachings are going on in the church.
आणि मग जोपर्यंत ख्रिस्त येत नाही तोपर्यंत देवाच्या वचनाची योग्य शिकवण मंडळीमध्ये झालेली असावी.
नॉट जस्ट इट्स इम्पॉर्टंट दॅट वी अंडरस्टँड व्हॉट इज अपोस्टॉलिक क्रीड.
आणि मग नक्कीच आपल्याला ह्या गोष्टी किंवा प्रेषितांचा मतांगीकार काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे.
ओके वी नीड टू अंडरस्टँड क्रीड अँड कन्फेशन.
आणि म्हणूनच आपल्याला जे मतांगीकार आणि कबुली जे आहे त्या जाणून घेणं गरजेचं आहे किंवा त्याची समज असणं गरजेचं आहे.
दे गिव्ह दस अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग व्हॉट वी स्टँड फॉर.
आणि मग ते आपल्याला एक अशी समज देतं की आपण काय विश्वास ठेवतो.
वी विल लर्न मोर इन अ संडे स्कूल दॅट वन.
आणि आपल्या संडे स्कूलमध्ये आणखी त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत.
सो आय विल एक्सपोज दिस पॉईंट अगेन इन संडे स्कूल मोर.
आणि तोच मुद्दा मी पुन्हा एक वर्ष संडे स्कूलमध्ये तुमच्या समोर मांडेल.
बट दे वर डिवोटेड टू द टीचिंग ऑफ गॉड्स वर्ड.
परंतु या ठिकाणी आपण पाहतो की ते प्रेषितांच्या शिक्षणात देवाच्या वचनात समर्पित असे होते.
इट्स इम्पॉर्टंट दॅट वी अंडरस्टँड दिस.
आणि ते समजणं आपल्यासाठी महत्वाचं.
द चर्च दॅट गिव्ह वे टू द ऑर वे अँड फ्रीडम फॉर द एक्सपोजिशन ऑफ गॉड्स वर्ड इज अ क्राईस्ट सेंटर्ड चर्च.
आणि मग ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जी मंडळी देवाच्या वचनाचा उलगडात्मक अशा प्रकारे घोषणा किंवा शिक्षणास प्रोत्साहन देतं ती मंडळी ख्रिस्त केंद्रित मंडळी आहे.
दे आर डिवोटेड इन टू द apostolic preaching, teaching of God's word in the church.
आणि मग प्रेषितांची जी शिकवण आहे त्या शिक्षणात ते स्वतःला समर्पित झालेले होते.
They were willing to go to all conferences and camps and seminars just to learn God's word.
आणि मग प्रत्येक कोणतीही सभा असो किंवा कॅम्प असो किंवा इतर कुठली परिषद असो त्यामध्ये ते केवळ देवाचं वचन शिकण्यासाठीच जात होते.
सेकंडली,
दुसरी गोष्ट,
दे वर डिवोटेड टू द फेलोशिप.
दुसरी गोष्ट ही आहे की त्यांनी स्वतःला सहभागितेमध्ये समर्पित केलं होतं.
नाउ दिस इज इंटरेस्टिंग,
आणि ही महत्वाची गोष्ट आहे.
दिस मेड देम सॅच्युरेटेड बाय द लव्ह ऑफ गॉड.
परमेश्वराचं प्रेम त्यांच्यामध्ये सामावून
गेलं. ख्रिस्त परमेश्वराचं प्रेम त्या ठिकाणी या गोष्टीच्या द्वारे त्यांच्यामध्ये सामावून गेलं होतं.
You see, the passage that was read before us from Romans chapter 12 verse 9 to verse 21.
Ya sakalche aapla samor rom karas patra yacha 9va adhyay aapla samor vachnat ala.
In fact, probably during the quarters prayer meeting the exposition will be on that one.
Ani
Romans chapter 9 chapter 12 verse 9 to 21.
Rom karas patra yacha 12va adhyay ani vachan 9 te 12
9 ते 21
जे आहे त्याच्यावरच बुधवारचे बायबल स्टडी असेल.
अँड वी विल बी लर्निंग मोर अबाउट द फेलोशिप ड्युरिंग दॅट टाइम.
आणि मग जी सहभागिता आहे तिच्याविषयी आणखी आपण शिकणार आहोत.
दिस फेलोशिप हॅड एक्सपँडेड ऑर बिकम अ लॉन्च पॅड for the extension of the ministry of the kingdom of God.
आणि मग ही जी सहभागिता आहे ती त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि देवाच्या राज्याच्या वाढीसाठी ते एक आधार मंच असत.
ओके, चिल्ड्रन ऑफ इस्रायल,
इस्रायलची जे लेकर आहेत
दे वेर क्वाइट हॉस्पिटेबल.
ते पाहुणचारामध्ये तत्पर होते.
वी सी दॅट वन ड्युरिंग देअर फेस्टिवल्स.
आणि ती गोष्ट आपण त्यांच्या सणांच्या वेळेस पाहू शकतो.
ओके, वेन एव्हर देर इज अ फेस्टिवल वन पीपल कम दे डोंट हॅव प्लेस अराउंड दे कॅन गो टू द कॉमनर्स एनीबडीज हाऊस अँड द हॉस्पिटॅलिटी विल बी एक्सटेंडेड टुवर्ड्स देम.
आणि मग त्यामध्ये आपण पाहतो की जर कुणी असेल आणि त्याला त्या ठिकाणी सहभागी किंवा राहण्याची किंवा जेवणाची गरज असेल तर कोणाच्याही घरामध्ये जर गेला तर तो पाहुणचार त्याचा केला जाईल.
But this is much more than that.
आणि ही गोष्ट त्याच्यापेक्षाही जास्त आहे.
This is about fellowshipping with the brethren in Christ.
आणि मग ही आताची जी सहभागिता आहे ती ख्रिस्तामध्ये जे भाऊ आहेत त्यांच्या बरोबर ती आहे.
This fellowship is very important in the church.
आणि ही जी सहभागिता आहे ती मंडळीमध्ये असणं अत्यंत गरज.
When brethren come to gather,
ज्यावेळेस बंधुजन एकत्र येतात
फॉर एनी रिझन व्हॉट सो एव्हर,
कुठलंही कारण असतो ते,
द फूड इज इमटेरियल, इट्स नॉट इम्पॉर्टंट थिंग.
जे जेवण जे आहे त्याला तेवढं महत्व नाही.
युजली वी हॅव फेलोशिप ओव्हर द फूड.
आणि बरेच वेळा जेवणावर आपली सहभागिता होते,
विच इज गुड,
आणि नक्कीच चांगली आहे.
बट दॅन इफ इट इज द फूड एज अ सेंटर अँड क्राईस्ट इज नॉट देअर दॅन द प्रॉब्लेम इज देअर.
आणि मग जर जेवणच जर त्या ठिकाणी सहभागितेचं केंद्र असेल आणि ख्रिस्त जर नसेल तर त्या सहभागितेला अर्थ नाही.
इफ आवर फेलोशिप द एनर्जी इज बीन टेकन इन मेकिंग पावभाजी अँड अंडाभुर्जी.
आणि मग जर आपलं जे सर्व शक्ती सामर्थ्य जे आहे ते केवळ अंडाभुर्जी आणि पावभाजी करण्यामध्येच जर जात असेल
दॅन वी आर रिअली मिसिंग समथिंग.
तर मग नक्कीच आपण कुठेतरी काहीतरी गमावून बसतो.
वी आर नॉट रिअली फोकसिंग ऑन ख्राईस्ट.
तर मग नक्कीच आपण ख्रिस्तावर भर टाकत नाही किंवा आपलं केंद्र ख्रिस्त नाही.
आय एम नॉट सेईंग डोंट हॅव गुड फूड.
मी असं म्हणत नाही की चांगलं जेवण तुम्ही करू नये.
ओके, यू कॅन हॅव,
मी खाऊ शकतो.
बट इफ द पेन अँड लेबर अँड एनर्जी अँड मनी इज गोईंग टू मच इन टू दॅट वन दॅन यू नीड टू रिअली कन्सिडर समथिंग इज रॉंग.
आणि मग जर त्यामध्ये तुमचा पैसा, तुमचा वेळ, तुमचं श्रम जर त्यामध्ये जात असेल भरपूर प्रमाणात तर मग तुम्हाला त्याचं मूळ शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्याचा उपाय करणं गरजेचं आहे.
आय डोंट वॉन्ट द फॅमिलीज नॉट टू कम फॉर बायबल स्टडी बिकॉज दे आर अफ्रेड दे हॅव टू गिव्ह मेन स्नॅक्स.
आणि मग मला या गोष्टी भीती वाटते की कुटुंबाने बायबल स्टडीला येऊ नये या कारणासाठी की जेणेकरून जर आम्ही आलो तर मग आम्हाला स्नॅक्स द्यावं लागेल म्हणून आम्ही जाणारच नाही असं ते नसावं.
दोज हू मेक अरेंजमेंट हुम टू आस्क फॉर मेन स्नॅक्स शुड नॉट फील बर्डन सो मच.
आणि मग जर एक जो त्या ठिकाणी कोणी बुधवारचा बायबल स्टडीचा स्नॅक आणावा ही जबाबदारी जर कोणाला दिलेली आहे की त्यांनी त्या व्यक्तीला सांगावं ते सांगण्यासाठी त्या व्यक्तीला ओझ नसावं.
Okay, because if that happened, then we lost the meaning of fellowship.
जर मग ती गोष्ट जर घडते तर मग आपण जी सहभागीतेसाठी एकत्र येतो त्याचा अर्थ गमावून बसतो.
We can have the best food in a quite good ambience around us. We can have best food with a quite good ambience around us.
चांगल्या जागेत
आणि चांगल्या वैभवशाली जागेमध्ये आपण चांगलं जेवण करू शकतो.
बट वी विल मिस द फेलोशिप.
परंतु जी सहभागिता आहे ती आपण हरवून बसतो.
फेलोशिप इज इम्पॉर्टंट.
सहभागिता महत्वाची आहे.
अँड फेलोशिप विथ वन अनदर इज इम्पॉर्टंट.
आणि मग एकमेकांबरोबरची जी सहभागिता आहे ती महत्वाची आहे.
यू कॅन हॅव फेलोशिप इवन व्हाइल यू आर प्लेइंग क्रिकेट.
आणि मग क्रिकेट खेळतानाही आपण सहभागिता घेऊ शकतो.
ऑर फेलोशिप वेन यू आर वॉचिंग मेबी अ फुटबॉल गेम ऑन अ टेलिव्हिजन.
किंवा मग फुटबॉलचा जो खेळ चालू आहे टीव्हीवर तो पाहून देखील आपण सहभागिता घेऊ.
फेलोशिप जस्ट हॅव्हिंग अ टी ऑर चॉकलेट बर्गर.
आणि मग चॉकलेट बर्गर किंवा टी
और
त्यांनाही आपण सहभागिता घेऊ शकतो.
फेलोशिप बाय हॅव्हिंग परोटा अँड किमा.
आणि परोटा आणि किमा खाऊन देखील त्या ठिकाणी सहभागिता होऊ शकते.
फेलोशिप इज इम्पॉर्टंट नॉट द परोटा अँड किमा. दॅट्स व्हेरी
हे लक्षात घ्या की परोटा आणि किमा महत्वाचं नाहीये तर सहभागिता या ठिकाणी महत्वाची.
इट्स इम्पॉर्टंट.
महत्वाची आहे.
फेलोशिप इज इम्पॉर्टंट.
सहभागिता महत्वाची.
आय एम कीपिंग दॅट वन फॉर एक्सपोजिशन ऑन वेनसडे कॉटेज प्रेयर मीटिंग.
आणि मग बुधवारची जी बायबल स्टडी आहे किंवा कॉटेज प्रेयर आहे त्यामध्ये त्याचं आणखी उलगडा व्हावा अशी मी अपेक्षा करतो.
हाऊ अँड विच वे वी कॅन मेक शुअर दॅट द फेलोशिप इज एक्सटेंडेड अँड एव्हरीबडी इज इन्वॉल्व्ह.
आणि मग या गोष्टीची खात्री करून कशा प्रकारे ही जी सहभागिता आहे ती वाढली गेली पाहिजे आणि कशा प्रकारे सर्वजण त्यामध्ये एकत्र येतील हा दृष्टिकोन आहे.
दिस फेलोशिप इज नॉट अमंग द दोज हू स्पीक मराठीज मराठी लँग्वेज.
आणि मग ही सहभागिता केवळ जे मराठी बोलतात त्यांच्या प्रत्येक मर्यादित असावी अशी नाही.
दिस फेलोशिप इज नॉट द दोज हू स्पीक तमिळ अँड मल्याळम.
आणि मग ती सहभागिता जी आहे ती केवळ तमिळ किंवा मल्याळी बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या पुरतीच मर्यादित.
दिस फेलोशिप वॉज नॉट बेस्ड अपॉन लँग्वेज.
ही जी सहभागिता होती ती त्यांच्या भाषेवर आधारलेली किंवा अवलंबून नव्हती.
दिस फेलोशिप इज नॉट बेस्ड अपॉन जिओग्राफिकल लोकेशन.
ही सहभागिता कशी होती ती त्यांची भौगोलिक सीमा काय आहेत याच्यावर मर्यादित नव्हती.
दिस फेलोशिप इज नॉट ऑफ दोज हू स्टे इन गजानन पार्क यु नो कॉलनी.
आणि मग ही सहभागिता केवळ जे गजानन पार्क मध्ये राहतात त्यांच्या पुरतीच मर्यादित नव्हती.
ऑर ओनली ज्वेल रोड पीपल
किंवा ज्वेल रोडला राहणारे लोक.
ऑर ओनली दोज हू स्टे इन नाशिक साईड
किंवा नाशिक मध्ये राहणारे लोक त्यांच्यासाठी मर्यादित.
नो नो इट्स नॉट बेस्ड अपॉन लोकेशन.
जे स्थळ आहे त्याच्यावरती अवलंबून नव्हते.
दिस फेलोशिप इज नॉट बेस्ड अपॉन प्रोफेशन.
त्याचप्रमाणे तुमचा उद्योग किंवा तुमचा व्यवसाय काय आहे त्याच्यावरही ते अवलंबून नव्हतं.
फेलोशिप इज अबाउट ऑल द इंजिनियर्स ऑफ द चर्च गोइंग
मंडळीतील सर्व इंजिनियर त्या ठिकाणी एकत्र येऊन सहभागितेसाठी जात आहेत असं ती नव्हती.
ऑर ऑल द डॉक्टर्स गोइंग टू किंवा ऑल द नर्सेस गोइंग
किंवा सगळे जे डॉक्टर आहेत ते किंवा नर्सेस जे आहेत ते वेगळीकडे सहभागितेसाठी.
फेलोशिप इज नॉट बेस्ड अपॉन प्रोफेशन.
आणि म्हणूनच तुमचं जे काही व्यवसाय काम आहे त्याच्यावर तुमची सहभागिता अवलंबून.
दिस फेलोशिप इज नॉट बेस्ड अपॉन द मूड अँड द टेस्ट.
आणि मग त्याचप्रमाणे चव आणि मूड यावरही तुमची सहभागिता अवलंबून नव्हती.
ऑल दोज हू ईट मटन यु नो दे कॅन गो फॉर फेलोशिप.
आणि मग असं ते नव्हतं की जे कोणी मटन खातं त्यांनी सहभागितेला जावा असं ते नव्हतं.
अँड दोज हू डझन लाईक मटन दे से ओके आय एम नॉट कमिंग बिकॉज यू आर गोइंग टू हॅव मटन.
मग ते असंही नव्हतं की जर तुम्ही मटन खाणार आहेत तर मी खात नाही तर मी येणार नाही मग तुम्ही जावा.
आय विल वेट टिल चिकन फेलोशिप हॅव.
आणि मी वाट बघेल जोपर्यंत चिकन खाणाऱ्यांची सहभागिता होत नाही
तोपर्यंत. ओनली इफ देर इज तंदुरी इज देन आय विल जॉईन.
किंवा मग तिथं फक्त केवळ तंदुरी चिकन असं तरच मी येईल.
नो नो इट्स नॉट बेस्ड अपॉन द टेस्ट.
आणि
food.
सर्वीवर अवलंबून
दिस फेलोशिप इज नॉट बेस्ट अपॉन द मूड.
त्याचप्रमाणे जो मूड तुमची मनाची स्थिती काय आहे त्याच्यावर अवलंबून ती सहभागी लहरी नव्हती.
हा आली लहर केली फेलोशिप नॉट सडन बिकॉज आय गॉट हॉलिडे आय हॅव सम मनी इन माय पॉकेट सो आय से ओके आय एम गोईंग फॉर फूड एनीबडी वॉन्ट्स टू कम जॉईन मी.
आणि मग मला सुट्टी आहे माझ्या खिशात पैसे आहे आणि मी चाललेलो आहे जेवण करायला कोणाला यायचंय तर माझ्या बरोबर येऊ
शकतं. अदर ब्रदर डझंट हॅव मे बी हॉलिडे
मग असं असू शकतं की दुसऱ्या भावाला सुट्टी नसेल
दॅन व्हॉट
मग काय
ऑर ही डझंट हॅव मनी
किंवा मग त्याच्याकडे पैसे नसतील
हे असं म्हणतो इट
परंतु त्याला देखील द्यावायचं आहे
दॅन व्हॉट
मग काय
देन सर ओके दोज हू डोंट हॅव मनी यू गो होम अँड दोज हॅव मनी यू कम.
आणि मग असं ते होईल का ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी माझ्या बरोबर यावा ज्यांच्या नाही त्यांनी घरी जावा.
इफ दॅट्स द केस वी लॉस द मिनिंग ऑफ फेलोशिप.
मग जर तसं असेल तर मग आपण सहभागीचा अर्थ गमावून बसलेलो आहे.
यू रिमेंबर आय टॉक्ट अबाउट कॅम्प
मला आठवतं मी कॅम्प विषयी बोललो
अँड आय सेड दॅट एव्हरीबडी शुड कम
आणि मी म्हणलो की प्रत्येकाने यावं.
इट्स नॉट दोज हू कॅन अफोर्ड कॅन कम.
असं नाहीये की जे फक्त येऊ जे त्या ठिकाणी पैसे देऊ शकतात त्यांनीच यावं.
बिकॉज इफ दॅट इज द केस वी कॅन हॅव कॅम्प इन जपान.
आणि मग जर तसं असेल तर मग आपण जपानमध्येही कॅम्प करू शकतो
ऑर इंडोनेशिया
किंवा इंडोनेशियामध्ये देखील करू
शकतो सिंगापूर
सिंगापूरलाही करू शकतो.
एव्हरी इयर वी कॅन गो दोज हॅव मनी दे कॅन गो.
मग प्रत्येक वर्षी आपण कुठे ना कुठे जाऊ शकतो जर ज्याच्याकडे पैसा आहे तो जाऊची इच्छा असेल तर.
वी कॅन हॅव एमबीसी कॅम्प इन अमेरिका.
आपला एमबीसीचा कॅम्प आपण अमेरिकेतही करू शकतो.
अँड हु विल गो
कोण जाईल
दोज हॅव मनी
ज्यांच्याकडे पैसे तेच जाते.
अँड गॉट व्हिसा
ज्यांना व्हिसा मिळालेला आहे तेच
दे कॅन गो
तेच जाऊ शकतो.
Then we lost the meaning of fellowship.
तर मग आपण जी सहभागीतेचा अर्थ आहे तो गमावून बसला.
Why? Because then everybody is not involved.
कारण की प्रत्येक जणच त्यामध्ये नाहीये.
Everybody's needs is not taken into consideration.
कारण की प्रत्येकाची गरज त्या ठिकाणी तिची काळजी घेतली जात नाहीये.
I got car, so I'm going to come back car. I don't know how you are going to come.
आणि माझ्याकडे कार आहे मी कार ने येणार मला माहित नाही तुम्ही बाकीचे कसे या.
But you need to be there.
तुम्हाला यायचं आहे.
People say, okay. I'm not coming.
म्हणणार मी नाही आहे ना
धन्यवाद
मग काय
देन वी मिस द फेलोशिप.
मग आपण सहभागीता जे आहे ती गमावून बसतो.
कॅन वी डू दॅट
आपण तसं करू शकतो.
नो वी नीड टू मेक शुअर दॅट वी अंडरस्टँड व्हॉट फेलोशिप इज.
आणि म्हणूनच ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की सहभागीता म्हणजे काय
द जेनेरिक ऑफ द चर्च.
आणि मग मंडळीचे जो स्वभाव गुण आहे
दे वर डिवोटेड टू द अपोस्टॉलिक टीचिंग.
पहिली गोष्ट ते प्रेसिडेंटच्या शिक्षणात त्यांनी
दे वर डिवोटेड टू द फेलोशिप.
सहभागीतेमध्ये त्यांनी स्वतःला समर्पित केलं.
दे वर डिवोटेड टू द ब्रेकिंग ऑफ द ब्रेड.
आणि भाकर मोडण्यातही ते स्वतः तत्पर असतात.
दे वर डिवोटेड टू दॅट.
आणि त्यांनी त्या गोष्टीसाठी स्वतःला समर्पित केलेला.
दे प्रिपेअर्ड देअर लाईफ स्पिरिच्युअली.
आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं जीवन आत्मिक दृष्ट्या त्या प्रकारे तयार केलं.
टू रिमेंबर अँड अंडरस्टँड द सॅक्रिफिशियल डेथ ऑफ जीसस क्राइस्ट ऑन द क्रॉस ऑफ कॅलवरी.
या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी की वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने कालवरीच्या कशा प्रकारे आपल्यासाठी स्वतःला देऊ केलं ते बलिदान.
टेबल वॉज नॉट अ रिच्युअल फॉर देम.
आणि म्हणूनच प्रभूभोजन हे त्यांच्यासाठी एक विधी नव्हता.
इट वॉज अ पार्ट ऑफ देअर टीचिंग.
परंतु ते त्यांच्या शिक्षणाचा एक भाग होता.
इट वॉज अ पार्ट ऑफ द जिम्स ऑफ द चर्च.
आणि मंडळीचा एक गुण असा ते त्याचा भाग होते.
इट वॉज इम्पॉर्टंट दॅट दे ब्रेक द ब्रेड.
आणि त्यांच्यासाठी हे महत्वाचं होतं की त्यांनी भाकर मोडावी.
अँड दे वर डिवोटेड टू वर्ड्स दॅट.
आणि त्या गोष्टीसाठी ते स्वतः समर्पित होते.
इट्स नॉट ओनली ऑन द फर्स्ट संडे बिकॉज लॉर्ड टेबल इज देअर आय अटेंड द चर्च रिमेनिंग डेज इट्स ओके.
आणि मग ते असं नव्हतं की महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रभूभोजन असतं म्हणून मी रविवारच्या दिवशी चर्चला येईन त्या आणि बाकीचे इतर रविवार जे आहे ते ठीक आहे गेलं नाही गेलं चालतं.
नो नो दे वर डिवोटेड टू वन अनदर अँड टू द ख्राइस्ट अँड टू द चर्च.
परंतु ते तसं नसून ते एकमेकांप्रत समर्पित होते ख्रिस्ताप्रत समर्पित होते आणि भाकर मोडण्यात ते तत्पर.
दे वर डिवोटेड पॅशनेटली इन्वॉल्व्ड इन एव्हरी प्रोग्राम अँड एव्हरीथिंग दॅट द चर्च डिसाइडेड टू डू.
सदिच्छेने ते स्वतः त्या ठिकाणी मंडळी जो काही निर्णय घेईल त्यामध्ये सहभागी होण्यास ते तत्पर होते.
दे टूक हॉलिडेज दे सॅक्रिफिशियली गेव.
आणि मग त्यांनी सुट्टी घेतली आणि समर्पित किंवा त्या ठिकाणी त्या वृत्तीने त्यांनी देऊ केलेला आहे.
बिकॉज इट वॉज द चर्च प्रोग्राम इन विच क्राइस्ट इज एक्झॉल्टेड, क्राइस्ट इज द ग्लोरीफाईड.
कारण की तो मंडळीचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये ख्रिस्त हा गौरवला जाईल हा त्यांचा हेतू उद्देश होता.
दे वर डिवोटेड टू द प्रेयर्स
आणि त्याचप्रमाणे ते प्रार्थनांमध्ये तत्पर होते.
पब्लिक प्रेयर्स अँड प्रायव्हेट प्रेयर्स,
मग ती त्या ठिकाणी सामूहिकरित्या प्रार्थना असो किंवा वैयक्तिक.
एव्हरी इंडिव्हिज्युअल प्रेयर फॉर एव्हरी मेंबर्स ऑफ द चर्च,
प्रत्येक व्यक्तीने मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करत होते.
ऑल मेंबर्स केम टुगेदर अँड प्रेयर फॉर ऑल द मेंबर्स ऑफ द चर्च.
सर्व मंडळीचे लोक एकत्र येऊन मंडळीच्या लोकांसाठी प्रार्थना करण्यामध्ये
दे प्रेयर फॉर द सोल्स टू बी सेव्हड.
आणि मंडळीचे जे आत्मे आहेत त्या लोकांचं तारण व्हावं यासाठी ते प्रार्थना करतात.
प्रेयर फॉर द प्रीचिंग अँड टीचिंग ऑफ गॉड्स वर्ड,
देवाच्या वचनाची जी घोषणा आहे त्याची शिक्षण आहे ते होण्यासाठी प्रार्थना करत असतात.
प्रेयर फॉर अंडरस्टँडिंग ऑफ गॉड्स वर्ड,
देवाच्या वचनाची योग्य समज त्यांना प्राप्त व्हावी यासाठी ते प्रार्थना करत होते.
दे प्रेयर सो दॅट देअर लिबर्टी विल नॉट बी अब्यूज,
आणि मग ते या कारणासाठी प्रार्थना करत होते की त्यांची मोकळीकतेचा दुरुपयोग होऊ नये.
दे प्रेयर फॉर द सिक पीपल,
त्यांनी जे आजारी होते त्यांच्यासाठी प्रार्थना केली.
दे प्रेयर फॉर गॉड्स प्रॉव्हिडन्स फॉर अमंग द पुअर अँड नीडी इन द चर्च,
आणि गरजू लोक होते त्यांच्यामध्ये देवाने त्यांची गरज पुरवावी यासाठी ते प्रार्थना करत होते.
प्रेयर फॉर द सॉल्वेशन ऑफ द लॉस,
आणि मग जे हरवलेले आहेत त्यांच्या तारणासाठी ते प्रार्थना करत होते.
प्रेयर फॉर द ग्रोथ ऑफ द चर्च,
मंडळीच्या वाढीसाठी ते प्रार्थना करत होते.
प्रेयर फॉर द मॅच्युरिटी,
मंडळीची जी समज आहे ती वाढली जावी यासाठी.
प्रेयर फॉर द इव्हँजेलिझम,
त्याचप्रमाणे सुवर्धा प्रसारासाठी ते प्रार्थना करत होते.
दे प्रेयर इंडिव्हिज्युअली, दे प्रेयर कॉर्पोरेटली ऍज अ चर्च,
आणि मग त्यांनी सामूहिकरित्या आणि वैयक्तिकरित्या मंडळी नात्याने प्रार्थना केली.
गिव्हन टू द प्रेयर,
आणि त्यांनी स्वतःला प्रार्थनेमध्ये झोकून दिलं.
फोर थिंग्स टू विच दॅट दे वर डिवोटेड,
आणि चार गोष्टीमध्ये ते तत्पर होते.
सिंगल माइंड कन्सर्निंग द अपोस्टोलिक टीचिंग,
एक चित्ताने जी प्रेषितांची शिक्षण आहे त्यामध्ये ते समर्पित होते.
सिंगल माइंड अँड युनिटी कन्सर्निंग द फेलोशिप इन द चर्च,
आणि मग एक चित्ताने जी सहभागिता होती तिच्याविषयी ते तत्पर होते.
सिंगल माइंड कन्सर्निंग द ब्रेकिंग ऑफ द ब्रेड,
एक चित्ताने ते भाकर मोडण्यात सामूहिकरित्या ते तयार होते.
सिंगल माइंड अँड युनिटी कन्सर्निंग प्रेयर इन द चर्च,
आणि एक चित्ताने मंडळीच्या वाढीसाठी प्रार्थना करण्यात ते तत्पर होते.
वर्स 43,
वचन 43,
गॉड हॅज ब्लेस्ड देम विथ वंडर्स अँड साइन्स,
देवाने त्यांना पुष्कळ अद्भुत कृत्य आणि चिन्हांनी.
दे वर एबल टू अमेझिंगली एक्सपिरियन्स अँड विटनेस गॉड्स वंडरफुल वर्क व्हेन ऑल दीस थिंग्स हॅपन,
आणि मग ह्या सर्व गोष्टी घडत असताना देवाकडून अद्भुत कृत्य आणि चिन्हे हे त्यांनी अनुभवले.
यू वॉन्ट टू सी गॉड वर्किंग इन युअर चर्च,
जर तुमची इच्छा आहे की देवाने तुमच्या मंडळीमध्ये कार्य करावं,
प्लीज मेक शुअर दॅट यू आर डिवोटेड टू दिस फोर थिंग्स.
तर मग या गोष्टीची तुम्ही खात्री करून घ्या की तुम्ही या चार गोष्टीमध्ये तत्पर आहात.
यू वॉन्ट टू सी हाऊ ग्रेट गॉड इज,
तुम्हाला जर देव किती महान आहे हे जर पाहायचं असेल,
मेक शुअर दॅट ॲट द चर्च यू डू दिस फोर थिंग्स.
तर या गोष्टीची तुम्ही खात्री करून घ्या की तुमची मंडळी या चार गोष्टी करण्यामध्ये तत्पर आहे.
वर्स 44,
वचन 44,
दिस इज अनदर जेनरॉसिटी,
आणखी एक औदर्याने देण्याविषयी आपण बोलतो.
दिस ऑल हू बिलीव्हड,
ज्यांनी विश्वास ठेवला.
वेअर टुगेदर,
ते एकत्र होते.
प्लीज मेक शुअर दॅट दे वर टुगेदर,
हे लक्षात घ्या, ते सर्व एकत्र होते.
ओके, दे वर टुगेदर इन वन माइंड,
ते सर्व एक चित्ताने त्या ठिकाणी एकत्र.
टुगेदर ॲज अ बॉडी ऑफ क्राइस्ट,
ते एकत्र ख्रिस्ताचं शरीर या नात्याने.
टुगेदर ॲज अ चर्च,
ते मंडळी या नात्याने एकत्र होते.
नो इंडिव्हिज्युअल इज हायलायटेड,
कुठल्या प्रकारचा व्यक्ती त्या ठिकाणी त्याला उंचावण्यात आलेला
नाही. पास्टर इज नॉट द बॉस हिअर,
पालक जो आहे तो या ठिकाणी बॉस नाहीये.
एल्डर इज नॉट द बॉस,
एल्डर बॉस नाहीये.
एव्हरीबडी इज द ब्रदर्स इन क्राइस्ट,
परंतु प्रत्येक जण जो ख्रिस्तामध्ये आहे तो भाऊ आहे.
अँड एव्हरीबडी इज गिव्हन टू द अपोस्टोलिक टीचिंग फेलोशिप ब्रेकिंग ऑफ द ब्रेड अँड प्रेयर्स,
आणि मग प्रत्येक जणाने स्वतः त्या या सर्व चार गोष्टींमध्ये ते तत्पर होते.
दे वर टुगेदर इन ऑल दीस थिंग्स,
ते या सर्व गोष्टींमध्ये एकत्र होते.
अँड दे हॅड ऑल थिंग्स इन कॉमन,
आणि सर्व गोष्टी त्यांच्या सामायिक होत्या.
आय इज नॉट टॉकिंग अबाउट हॅव्हिंग अ सिमिलर काइंड ऑफ अ फ्रीज इन एव्हरीबडीज हाऊस,
आणि मग त्याचा अर्थ असा नाहीये की सगळ्यांच्याच घरात एकच कंपनीचं एकच दिसणारं फ्रीज असावं असा त्याचा अर्थ.
इट्स नॉट अबाउट हॅव्हिंग अ सेम कंपनी वॉशिंग मशीन इन एव्हरीबडीज हाऊस,
त्याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात एकाच ब्रँडचं वॉशिंग मशीन असावं.
इट्स नॉट अबाउट हॅव्हिंग सिमिलर काइंड ऑफ ब्रेकफास्ट, ओ टुडे ऑल द चर्च मेंबर्स विल हॅव उपमा.
आणि मग असंही ते नव्हतं की त्या ठिकाणी सर्व मंडळीच्या ज्या सभासद आहेत त्यांनी ह्या दिवशी उपमा खायचा.
इट्स नॉट अबाउट दॅट,
हे त्याच्याविषयी नाही.
इट्स नॉट अबाउट हॅव्हिंग एव्हरीबडी हॅव्हिंग मेडिकल पॉलिसी.
आणि मग सगळ्यांनाच त्या ठिकाणी मेडिकल पॉलिसी असावी याच्याविषयी ते सामूहिक नाही.
और सीयूजी मोबाईल फोन,
सीयूजी
और व्हॉट एव्हर दॅट सिम कार्ड, ग्रुप सिम कार्ड,
ग्रुप सिम कार्ड असावं याच्याविषयी देखील ते नाही.
हा नो, बिकॉज बिकम्स डिफिकल्ट टू पे द बिल. बट इट्स नॉट दॅट इज कॉमन देअर.
आणि ती गोष्ट या ठिकाणी सामायिक नाहीये.
व्हॉट इज कॉमन?
काय
अपोस्टोलिक टीचिंग
आहे.
अपोस्टोलिक टीचिंग,
प्रेसिडेंट
फेलोशिप, ब्रेकिंग द ब्रेड अँड प्रेयर,
आणि प्रार्थना करणे.
ओके. अँड वर्स 45,
वचन 45.
ओके. दे वर सेलिंग देअर पोझिशन्स अँड बिलॉंगिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग प्रोसिड टू ऑल.
ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जस जशी प्रत्येकाला गरज लागत असे तस तसे सर्वांना वाटून देत असत.
एज एनी हॅड नीड,
जस जशी गरज लागत असे.
इफ इट इज नॉट अंडरलाईन इन युअर बायबल, प्लीज अंडरलाईन इन युअर बायबल. एज एनी हॅड नीड,
जस जशी प्रत्येकाला गरज लागत असे, हे जर तुमच्या पवित्र शास्त्रात अधोरेखित केलेलं नसेल तर करून ठेवा.
इट्स नॉट अबाउट जस्ट हेल्पिंग,
आणि या ठिकाणी हे मदत करण्याविषयी नाहीये.
इट्स अबाउट बीइंग सेन्सिटिव्ह टू द नीड ऑफ द पीपल.
परंतु लोकांची जी गरज आहे तिच्या प्रत संवेदनशील असण्याविषयी आहे.
अँड आय अंडरस्टँड फॉर बीइंग मेनी इयर्स इन द मिनिस्ट्री दिस वन फ्रेज.
आणि मग बरेच काळ मी सेवा कार्यामध्ये असल्या कारणामुळे हे जे वक्तव्य आहे किंवा हे जे वचन आहे ते मला माहित आहे.
दिस रिअली बॉदर्स मी,
ते मला खूप अडचण असं बनतं.
मेनी पीपल से टू मी लाईक दिस,
अनेक लोक मला अशा प्रकारे म्हणतात.
ब्रदर निलेश,
ब्रदर निलेश,
इफ यू हॅव एनी नीड प्लीज लेट मी नो.
तुम्हाला काही गरज असेल तर मला सांगा.
आय रिअली डोंट अंडरस्टँड दॅट.
आणि मला ते समजत नाही काय म्हणतो.
वाय विल आय लेट यू नो इफ आय हॅव अ नीड.
मी तुला का सांगू जर मला गरज आहे तर.
आय हॅव अ गॉड,
मला देव आहे.
आय विल लेट हिम नो,
मी त्याला सांगेल.
यू सी माय लाईफ क्लोजली,
तुला माझं जीवन चांगलं माहित आहे.
कॅन यू सी द नीड इन मी,
तुला माझी गरज समजते का.
इन ऑर्डर टू सी नीड इन मी यू नीड टू हॅव फेलोशिप विथ मी.
जर तुला माझी गरज समजून घ्यायची असेल तर तुला माझ्याशी सहभागिता करणं गरजेचं
आहे. यू नीड टू गेट इन्वॉल्व्ह इन माय लाईफ.
तुम्हाला माझ्या जीवनामध्ये सामील होणं गरजेचं आहे.
यू नीड टू सी व्हॉट आय एम स्ट्रगलिंग विथ,
आणि मी कशा अडचणीतून जात आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे.
अँड देन यू नीड टू कम आउट विथ सोल्युशन टू माय नीड.
आणि
एज एनी वन हॅड नीड,
आणि मग जशी जशी गरज प्रत्येकाला जशी गरज आहे तशी गरज तुम्ही समजून त्याचा उपाय करून तुम्ही माझ्याकडे याव.
दिस इज इम्पॉर्टंट हिअर.
आणि हे महत्वाचं आहे.
नो दे डीड नॉट डिक्लेअर सेइंग, पीटर डीड नॉट से ओके राइट इट डाऊन इन अ पीस ऑफ पेपर हू नीड व्हाट.
आणि मग पेत्र अशा प्रकारे म्हणलेला नाहीये की एक कागद घ्या आणि त्याच्यावर लिहून काढा की कोणाला काय गरज आहे.
अँड दॅन विल डिस्ट्रीब्यूट दॅट वन टू दॅट.
आणि मग आपण ते त्या ठिकाणी त्याची वाटप करू.
अँड दॅन वन फेलो आय डोंट हॅव आयर्न बॉक्स.
आणि मग एक जण म्हणाल की माझ्याकडे इस्त्री नाही.
ओके, सो हू हॅज टू आयर्न बॉक्स.
आणि मग त्या ठिकाणी दोन कोणाकडे आहे.
नोबडी हॅज,
कोणाकडे नाही.
बिकॉज नोबडी हॅज टू आयर्न बॉक्स.
कारण की दोन कोणी विकत घेत नाही.
दॅन व्हॉट टू डू नाउ.
मग काय करायचं.
बिकॉज इफ यू हॅव वन then if you have two then you can give one, is it not?
Ani mag jo tumcha kade don ahe to tumhi ek deu shakta nahi ka.
But there is no,
samjha don nahi ahe.
So we come out with another interesting plan.
Tar ma apan ek yojana karto.
Okay, who has the old iron box?
Ani ma apan mhanto ki juna istri kona kade ahe.
And who is planning to buy a new one?
Ani konala navin gyaychi ahe.
Okay, if you are going to buy a new one then old one you give to this fellow.
Mag jo tumhala jo navin gyaychi ahe to mag tumchi juni tyala dya.
Okay, you got the iron box. It's old one, it doesn't work properly, but then it's iron box.
Mag tumchyakade juna ahe parantu to ahe kaam jari karat nasla tari ahe to.
This didn't happen here, brother.
Ti goshta ithe ghadleli nahi.
No, it happens with us but it doesn't happen there.
ती गोष्ट आपल्या बरोबर घडते परंतु तिथं ती घडलेली नाहीये.
इंटरेस्टिंग थिंग दॅट दे वर सो सॅक्रिफिशियली इन्वॉल्व्ड अँड दे डीड नॉट आस्क ब्रदर प्लीज लेट मी नो इफ यू हॅव नीड.
आणि म्हणजे त्या गोष्टीने या सर्व गोष्टी या ठिकाणी घडत करत आहेत ते असे भावाकडे जात नाही आणि म्हणत नाहीये की भावा तुला काही गरज असेल तर सांग.
दे वर सो सेन्सिटिव्ह दॅट दे वर बिकॉज ऑफ द फेलोशिप दे वर एबल टू सी द नीड ऑफ द पीपल.
आणि मग ते इतके संवेदनशील होते कारण की त्यांची सहभागिता इतकी जवळची होती की त्यांना माहीत होतं की कोणत्या भावाला काय गरज आहे.
एज एनी हॅड नीड.
जसजशी प्रत्येकाला गरज लागत असते
दे अंडरस्टूड व्हॉट पीपल नीड
आणि मग याचा अर्थ असा होतो की त्यांना समजलं की लोकांना काय गरज आहे
दे वर डिसर्निंग इनफ टू अंडरस्टँड द वॉन्ट ऑफ द बिलीवर अँड द नीड ऑफ द बिलीवर
आणि मग विश्वासणाऱ्याची गरज काय आहे याचा निर्णय ते त्यांच्या बुद्धीने करू शकत होते
व्हेनेव्हर द ब्रदर्स मीट टुगेदर फॉर फेलोशिप वन फेलो सेड ओ आय वॉन्ट कार
ज्या वेळेस सर्व भाऊ लोक सहभागीतेसाठी एकत्र येत होते त्यावेळेस एक म्हणाला मला कारची गरज आहे
हा बट दे डिडंट इमिजिएटली गॅदर मनी अँड सोल्ड यु नो देअर हाऊस अँड बॉट कार फॉर दिस फेलो नो
आणि मग त्यांनी लगेचच त्या ठिकाणी त्यांच्याकडे जे काय होतं ते विकलं आणि या भावासाठी कार घेऊन दिली
नो 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 दे डिसर्न्ड व्हॉट इज द नीड
परंतु त्यांनी या गोष्टीचा निर्णय घेतला की त्याला काय गरज आहे
मे बी ही नीड जस्ट अ सायकल
कदाचित त्याला सायकलची गरज असते
सो दे ब्रॉट सायकल इन्स्टेड ऑफ कार
मग त्यांनी त्याच्यासाठी सायकल खरेदी केली
ब्रदर वॉज दॅट पर्टिक्युलर ब्रदर वॉज नॉट अपसेट बिकॉज ही डिडंट गेट कार अँड ही गॉट सायकल
आणि मग त्या भावाला कुठल्या प्रकारचं दुःख झालेलं नाहीये की त्याला कारच्या ऐवजी सायकल मिळाली
आय एम पर्पजफुली एक्सप्लेनिंग दिस वन विथ दिस काइंड ऑफ थिंग्स बिकॉज आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड व्हॉट इज इट गोईंग ऑन देअर
आणि मी त्या ठिकाणी हेतुपुरस्पर अशा प्रकारे बोलत आहे की जेणेकरून तुम्हाला या गोष्टी समजाव्या की या ठिकाणी काय घडत आहे
ऑल द प्रोसीड्स दे आर डिस्ट्रीब्युटेड अँड मेक शुअर दॅट दोज हू नीड डेस्परेटली नीड दे गेट इट
आणि मग जे काही त्यांच्याकडे होतं ते त्यांनी विकलं आणि ज्याला जशी गरज होती तसं ते त्यांना वाटून देत होते
हा इट्स इम्पॉर्टंट पीपल वर सेन्सिटिव्ह अँड डिझर्निंग इनफ टू अंडरस्टँड द नीड
आणि मग हे लोक जे होते ते एकमेकांची गरज काय आहे हे समजून घेण्याप्रत त्यांची बुद्धी त्यापर्यंत पोहोचली होती
एक्झाम्पल प्रॅक्टिकल एक्झाम्पल
उदाहरणार्थ
अ ब्रदर इन अवर चर्च नीड्स अ मेडिसिन विच इज रिअली कॉस्टली फॉर मे बी ओके शुगर लेट्स से
उदाहरणार्थ आपल्या मंडळीतील एका भावाला शुगर वर औषध घ्यायचं आहे
शुगर मेडिसिन
शुगर
डायबिटिक मेडिसिन डायबिटिक्स मेडिसिन अँड हा मधुमेह व्हेरी गुड अँड देन यू इन्स्टेड ऑफ सीइंग हिज नीड
आणि तुम्ही त्याची गरज जाणून घेण्याऐवजी
यू टेक हिम टू अ केक शॉप
तुम्ही त्याला केकच्या दुकानात घेऊन जातो
अँड यू टेल हिम ब्रदर हॅव व्हॉट एव्हर यू वॉन्ट
आणि त्याला म्हणतात भावा काय तुला काय खायचं
काय आय विल पे
मी पैसे पे करतो
अँड आफ्टर दॅट वील गो अँड हॅव आईस्क्रीम
मग तिथून आपण आईस्क्रीम खायला जाऊ
विच युअर आईस्क्रीम यू लाईक यू हॅव इट
जे पाहिजे आईस्क्रीम ते तू घे
अजून पे
मी पैसे पे करतो
दॅट इज व्हॉट रिडिक्युलस राईट
आणि मग ते हसण्यासारखी गोष्ट नाही
दिस हॅपन्स टू अस वी आर ऑल इन्व्हॉल्व्ड इन दिस
आणि मग ती गोष्ट आपल्याशी घडते आणि आपण सर्वच त्यामध्ये सहभागी असतो
यु नो व्हाय
का माहितीये
बिकॉज वी रिअली डोंट अंडरस्टँड व्हॉट फेलोशिप इज
कारण की आपल्याला जी सहभागीता आहे ती समजतच नाही
Fellowship is trying to understand, being sensitive enough to understand the need, spiritual, physical, whatever that need is, we need to understand that one in the family.
And the sabhagita hi ti ahe ki ekhadya vyaktichi garaj kay ahe ti sharirik aatmik kiwa itar kutli aso ti kasha prakare ek kutumb ya natyane aplyala deta yeil kiwa samjel tila sabhagina
It's not always people need money.
आणि मग प्रत्येक वेळेस लोकांना पैशाचीच गरज आहे असं नसतं
मे बी दे वॉन्ट यू टू प्रे विथ दॅम
कदाचित त्यांची इच्छा असेल की तुम्ही त्यांच्याबरोबर प्रार्थना करा
मे बी दे वॉन्ट यू टू रीड बायबल विथ दॅम
किंवा त्यांची इच्छा असेल की तुम्ही त्यांच्याबरोबर पवित्र शास्त्र
वाचा मे बी दे वॉन्ट यू टू काउन्सल दॅम
किंवा त्यांची इच्छा असेल की तुम्ही त्यांना सल्ला मसलत
द्या मे बी दे वॉन्ट यू टू करेक्ट दॅम व्हेन दे आर गोईंग रॉंग
किंवा मग त्यांची गरज ही असेल की ज्यावेळेस ते चुकताय त्यावेळेस तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करावं
वर्ड्स ऑफ करेक्शन अँड वर्ड्स ऑफ इन्स्ट्रक्शन
त्यांना त्या ठिकाणी सुधारणुकीचे शब्द त्यांना पाहिजे आहे
ऑर मे बी दे वॉन्ट यू टू एक्सप्लेन द वर्ड ऑफ गॉड टू दॅम
किंवा त्यांची इच्छा ही आहे की देवाचं वचन तुम्ही त्यांना समजून सांगावं
इट्स नॉट ऑलवेज द फिजिकल नीड्स
आणि मग प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी ती शारीरिकच गरज असेल असं नाही
नो बट द चर्च मेंबर्स वर डिवोटेड टू अंडरस्टँड द फिजिकल अँड स्पिरिच्युअल नीड ऑफ द इंडिव्हिज्युअल
परंतु या ठिकाणी मंडळी अशा प्रकारचे लोकांनी झालेली होती की जे लोक एकमेकांची शारीरिक आत्मिक गळत समजू शकत होते.
वर्स 46 डे बाय डे अटेंडिंग द टेम्पल टुगेदर अँड ब्रेकिंग द ब्रेड इन देअर होम्स दे रिसीव्ड देअर फूड विथ ग्लॅड अँड जनरस हार्ट.
ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत.
इट्स रिअली इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड द वर्ड ग्लॅड देअर.
आणि मग त्या ठिकाणी जो हर्ष हा शब्द आहे तो आपल्याला समजणं गरजेचं.
द वर्ड ग्लॅड देअर इज द सिम्प्लिसिटी ऑफ द हार्ट.
आणि मग
द ओरिजिनल मिनिंग इज सिम्प्लिसिटी.
ओके, जो हर्ष शब्द आहे तो आपल्याला हे दाखवून देतं की त्यांच्या अंतकरणाचा सालसपणा किंवा साधेपणा.
द लॉर्ड ऍडेड डे बाय डे.
आणि तिथं वचन सांगतं की दररोज प्रभूने त्यांच्या
दे वर स्टील अटेंडिंग टेम्पल टिल ऍक्ट्स चॅप्टर 21 दे आर स्टील अटेंडिंग द टेम्पल.
21व्या अध्याय प्रेसिडेंटच्या कृत्य 21व्या अध्यायापर्यंत ते मंदिरात जात असतात.
दे वर गोइंग टू द टेम्पल.
ते मंदिरात जात असते.
दॅट वॉज देअर चर्च.
हे त्यांची मंडळी होती.
अंटिल द टेम्पल वॉज टोटली डिस्ट्रॉइड इन AD 70.
जोपर्यंत 70 मध्ये त्या मंदिराचा पूर्णपणे नाश झाला नाही तोपर्यंत.
दे वर गोइंग टू द टेम्पल कंटिन्युअसली.
ते सतत त्या मंदिरात जात असते.
दे युज टू कम होम अँड ब्रेक द ब्रेड.
घरी येऊन भाकर मोडीत असे.
दे युज टू हॅव फेलोशिप अँड प्रेयर्स.
आणि मग त्या ठिकाणी एकत्र येऊन सहभागिता घेऊन देवाची स्तुती करत.
दे युज टू रिसीव्ह फूड विथ ग्लॅडनेस अँड जनरस हार्ट.
आणि मग त्या ठिकाणी ते देवाची स्तुती करून भाकर मोडून हर्षाने व सालसपणाने ते जेवत होते.
द सिम्प्लिसिटी ऑफ द हार्ट.
आणि मग त्या ठिकाणी अंतकरणाचा साधेपण आपल्याला तिथे दिसतो.
यु नो व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ दॅट.
त्याच्यामुळे काय घडतं माहिती?
द ग्रॅड इम्पॅक्ट.
आणि मग त्या ठिकाणी
एकाच
परिणाम त्या ठिकाणी घडलेला आहे.
द जेनेसिस ऑफ द चर्च.
सदृश मंडळीची प्रारंभ पहिला मुद्दा.
द जेनेरिक ऑफ द चर्च.
सदृश मंडळीची स्वभाव.
द ग्रँड इम्पॅक्ट ऑफ द चर्च.
आणि सदृश मंडळीचा मोठा अशा प्रमाणात परिणाम.
द चर्च वॉज प्रेझिंग गॉड.
ते मंडळी देवाची स्तुती करत.
वर्स 47
वचन 47.
द चर्च वॉज प्रेझिंग गॉड अँड दे वर हॅव्हिंग फेवर विथ ऑल पीपल.
सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि ते देवाची स्तुती करत.
बिकॉज ऑफ लव्ह एक्सटेंडेड.
कारण की त्यांचं प्रेम जे आहे ते इतरांपर्यंत पोहोचत.
बिकॉज ऑफ द चॅरिटी प्रॅक्टिस्ड.
आणि मग त्या ठिकाणी जे औदर्याने देणं जे आहे त्याची त्या ठिकाणी ते सराव करत.
बिकॉज ऑफ पीपल वर सेन्सिटिव्ह टू द नीड ऑफ द पीपल नॉट वांट ऑफ द पीपल.
आणि मग लोकांची जी गरज आहे त्या गोष्टीविषयी ते संवेदनशील होते.
बिकॉज ऑफ देअर डिवोशन टू द अपोस्टोलिक टीचिंग फेलोशिप ब्रेकिंग ऑफ द ब्रेड अँड प्रेयर्स.
आणि मग त्याचं कारण हे होतं की ते प्रेसिडेंटच्या शिक्षणात सहवासात भाकर मोडण्यात प्रार्थना करण्यात तत्पर असत.
यु नो व्हॉट हॅपन.
तुम्हाला माहिती काय?
पीपल वर अट्रॅक्टेड टू द चर्च.
लोक मंडळींमध्ये येऊ लागले.
व्हॉट मेक्स देम टिक. व्हॉट मेक्स देम टिक. व्हॉट मेक्स देम हॅपी.
की जी गोष्ट
व्हॉट मेक्स देम जॉयस. व्हॉट मेक्स देम ग्लॅड.
जी गोष्ट त्यांना हर्षाने भरते.
इट्स काइंड ऑफ आयडिया वेअर पीपल यूज टू से यु नो why these people are so different.
का हे लोक वेगळे आहेत.
why these people are so distinct.
का हे लोक एकदमच वेगळे दिसतात.
why these people are so unique.
का ते असाधारण असे आहेत.
that is because of Jesus Christ.
कारण की ते सर्व गोष्टी ख्रिस्तामुळे आहेत.
and Christians.
आणि मग ख्रिस्ती जे आहेत.
who have Christ as the center of their life.
ज्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी ख्रिस्त आहे.
will be so effective sharing their testimony.
नक्की त्यांची जी साक्ष्य आहे ते सांगण्यामध्ये ते खूपच परिणामकारक असे असते.
इवन अदर पीपल.
एवढंच नाही इतर लोक जे आहेत
दे हॅव फेवर.
ते लोक त्यांच्यावर प्रसन्न झाले.
अदर पीपल ऑल्सो टॉक गुड अबाउट दॅट.
इतर लोक देखील त्यांच्याविषयी चांगलं बोलले.
अदर पीपल वर ऑल्सो वर नॉट क्रिटिसायझिंग दॅम.
इतर लोक देखील त्यांच्यावर त्यांची टीका किंवा निंदा करत नव्हते.
अँड यू नो व्हॉट हॅपन.
तुम्हाला माहिती काय घडलं.
द लॉर्ड ऍडेड.
प्रभूने दररोज त्यांच्या
डे बाय डे
दररोज त्यांच्या
टू द चर्च
मंडळीमध्ये
द ग्रोथ ऑफ द चर्च.
आणि मंडळीचा जो वाढ आहे
वॉज अ ब्लेसिंग फ्रॉम द लॉर्ड.
ती प्रभूकडून मिळालेला आशीर्वाद होता.
नो देर इज नो 7 steps in how to make church grow.
आणि मग कुठल्या प्रकारे सात पायऱ्या नाहीये ज्याचा तुम्ही अभ्यास करून कशा प्रकारे
फॉर्म्युला इन हाऊ टू मेक चर्च ग्रो.
आणि मग तीन फॉर्म्युले आहेत ज्याच्याने तुम्ही तुमच्या मंडळीची वाढ करू शकता असं नाही.
यू अँड आय वॉन्ट आवर चर्च टू ग्रो.
जर तुमची आणि माझी इच्छा ही असेल की आपली मंडळी वाढली जाईल,
नॉट ओनली जस्ट इन अ क्वांटिटी बट इन अ क्वालिटी ऑल्सो.
फक्त लोकसंख्येमध्येच नव्हे तर त्या ठिकाणी गुणवत्तेमध्येही वाढली जावी.
देन वी नीड टू डिवोट आवर सेल्फ एज अ एमबीसी चर्च.
आणि म्हणूनच नाशिक बाप्टिस्ट चर्चच्या नात्याने आपण या सर्व गोष्टी
टू द अपॉस्टोलिक टीचिंग
तत्पर असणं गरजेचं,
टू द फेलोशिप
प्रसिद्धांच्या शिक्षणात सहभाग सहवासात,
ब्रेकिंग ऑफ द ब्रेड अँड प्रेयर्स
भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात,
मेकिंग शुअर दॅट वी आर सेन्सिटिव्ह टू द नीड्स ऑफ द ब्रदर्स इन द चर्च.
आणि या गोष्टीची काळजी घेणे की मंडळीतील गरजू मंडळीतील जे लोक आहेत त्यांची गरजेविषयी आपण संवेदनशील असावं,
डिस्ट्रीब्युटिंग देम अकॉर्डिंग टू देअर नीड्स.
आणि मग त्यांच्या गरजेनुसार त्यांना पुरवठा व्हायला,
रिसिव्हिंग फूड विथ ग्लॅडनेस अँड जनरस हार्ट.
आणि जे भोजन आहे ते सालस मनाने जेवणे व अंतकरणात हर्षाने,
प्रेझिंग गॉड
देवाची स्तुती करणे,
दॅट्स वर्शिप.
आणि ती भक्ती आहे.
आणि इफ दॅट हॅपन्स,
ती जर घडते
तर लॉर्ड विल ब्लेस अस विथ द ग्रोथ इन द चर्च.
तर म्हणलं की देव त्या ठिकाणी आपल्याला वाढीने आशीर्वादित करत.
सो इट्स इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड दिस जनरिस.
आणि म्हणूनच हे स्वभाव गुण मंडळीचे जे आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे.
इफ वी एज अ एनबीसी नीड टू हॅव अ ग्रँड इम्पॅक्ट ऑन द चर्चेस अराउंड इन नाशिक.
आणि मग मंडळी या नात्याने इतर मंडळांवर जर आपल्याला एक मोठा परिणाम टाकायचा असेल, प्रभाव पाडायचा जर असेल,
इफ यू वॉन्ट टू मिनिस्टर टू द पीपल इन नाशिक,
जर तुमची इच्छा असेल की नाशिक येथील लोकांमध्ये तुम्ही
सेवा करा, इफ यू वॉन्ट टू सर्व द गॉड लॉर्ड जीसस क्राइस्ट थ्रू द चर्च.
आणि मग जर ही तुमची इच्छा असेल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही त्या ठिकाणी देवाची सेवा करावी
ऍज अ मेंबर
मंडळी सभासद या नात्याने,
कॅन यू जस्ट अंडरस्टँड दिस,
तर मग तुम्ही हे समजून घ्या.
कॅन यू जस्ट प्रॅक्टिस दिस,
हे तुम्ही करू शकता का?
द लॉर्ड विल ब्लेस यू.
आणि प्रभू नक्कीच आशीर्वाद
देईल. ही ब्लेस युअर चर्च.
तुमच्या मंडळीला तो आशीर्वाद,
ही ब्लेस माय चर्च.
तो तुमच्या मंडळीला आशीर्वाद देईल.
इफ आय एम एक्झॅक्टली फॉलोइंग दिस,
जर मी असंच करत असेल तर
डे बाय डे,
दररोज,
मंथ बाय मंथ,
महिन्यातून,
इयर बाय इयर,
वर्षानुवर्ष,
द लॉर्ड विल ऍड सेव्ड पीपल टू द हिज चर्च.
तर मग नक्कीच प्रभू तारण पावलेल्या लोकांना मंडळीमध्ये घेऊन येईल.
मे लॉर्ड ब्लेस
प्रभू आपल्याला आशीर्वाद.